গোপী জন Thank you. अभयचरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। विष्णुपाद परमहंसाचार्य अभयचरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। विष्णुपाद परमहंसाचार्य अशोकृष्ण भक्ति सिद्धांत ठाकुर गोस्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरिराज गोवर्धन की जय। गजभूमि वृंदावन धाम की मथुरा द्वारिका धाम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की नवद्वीप मायापुर धाम की गंगा मैया यमुना मैया भक्ति देवी सुजुवती महारानी की निरंदरा श्रीमद भागवतम की समवेत भक्तवृंद की समवेत भक्तवृंद की समवेत भक्तवृंद की विदाय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते
अंतिम जगन्नाथ पुरी मला गरज होते तर नित्यरूपाने आहेत गदाधर पंडितांकडून गो महाराज प्रल्हाद महाराजांच्या उपासनाचं श्रवण करायचं. मैत्रीविषयी सांगतात की श्रेष्ठ संत पुरुषांना आणि भक्तांना सर्व महाराजांविषयी ऐकून अतिशय आवडते. पुढे ते म्हणतात की ध्रुव महाराजांची कथा श्रवण करून मनुष्याच्या संपत्ती प्रसिद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्याला संपत्ती प्राप्त करायची आहे, यश कीर्ती किंवा प्रसिद्धी प्राप्त करायची आहे आणि दीर्घायुष्य ज्याला राहायचं आहे, त्या व्यक्तीनं भगवानांच्या कथांचं श्रवण करायला हे कथन अतिशय पवित्र तथा मंगलमय आहे आणि त्याच्या केवळ श्रवणाने मनुष्यास स्वर्गलोक अथवा ध्रुव महाराजांनी प्राप्त केलेला ध्रुवलोक देखील प्राप्त होतो. हे कथन गौरवशाली असल्यामुळे त्यापासून देवता संतुष्ट होतात आणि त्याच्या अपार सामर्थ्याने मनुष्याच्या सर्व पापकर्मांच्या फळांचा नाश होतो. पुढे ते सांगतात, जो कोणी ध्रुव महाराजांचे चरित्र श्रवण करतो तो श्रद्धा तथा भक्तीपूर्वक त्यांचे शुद्ध चरित्र जाणण्याच्या वारंवार प्रयत्न करतो, तो शुद्ध भक्तीच्या स्तरावर उन्नत होतो आणि विशुद्ध भक्तीने सेवेचे आचरण करतो. अशा कृतीद्वारे मनुष्य ऐहिक जीवनाची विविध क्लेशांचे निराकरण करतो. जो कोणी ध्रुव महाराजांचे हे उपासन ऐकतो तो त्यांच्याप्रमाणे महान गुण प्राप्त करतो. ज्याला अतिशय प्रभावशाली आणि सामर्थ्यशाली पुरुष बनावायचे आहे त्या व्यक्तीने निश्चित रूपाने ध्रुव महाराजांच्या कथांचं आख्यान ऐकायला हवं, कारण त्यामुळे त्याला सन्मानाची प्राप्ती आणि चिंतनशील मनुष्याला जिथे योग साधनांद्वारे जी उपलब्धी होते ती देखील ध्रुव महाराजांच्या कथा श्रवणाने होते. जो व्यक्ती ब्राह्मणांच्या सभेमध्ये प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी ध्रुव महाराजांचे चरित्र वाचतो आणि त्यांच्या कथांचे कथानक हे ध्यानपूर्वक ऐकतो तर तो निश्चित रूपानं सर्व दुःखातून मुक्त होऊन भगवंतांच्या चरणकमलांचा पूर्णपणे आश्रय घेतो. विशेषतः हे कथन पौर्णिमा अथवा अमावस्या द्वादशी किंवा श्रवण नक्षत्राच्या काळात तिथिक्षयानंतर व्यतिपात आणि महिन्याच्या शेवटी किंवा रविवारी करायला हवं. अर्थात अनुकूल आणि श्रद्धाळू श्रोत्यांना ही कथा ऐकवावी. कोणत्याही व्यावसायिक हेतू विना अशा प्रकारे ही कथा सांगितली जाते तेव्हा वक्ता आणि श्रोता या दोघांनाही पूर्णत्व प्राप्त होते. ध्रुव महाराजांची ही कथा म्हणजे अमरत्वाच्या प्राप्तीसाठी उदात्त ज्ञान आहे आणि त्याद्वारे परमसत्याविषयी अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना सत्याच्या मार्गावर नेता येते. जे लोक अलौकिक दयाभावाने दीन प्राणी मात्रांचे स्वामी ही संरक्षण करता होण्याचे उत्तरदायित्व स्वतःवर घेतात त्यांना आपोआपच देवतांचे आशीर्वाद व बल मिळतात. ध्रुव महाराजांची दिव्य कार्य विश्वविख्यात असून ती अतिशय शुद्ध आहे. त्यांनी बालपणी सर्व प्रकारची खेळणी काढली, आईचे संरक्षण सोडले आणि गांभीर्याने भगवान ते विष्णूंचा आश्रय घेतला. हे विरोध म्हणून मी आता हे ध्रुव कथन समाप्त करतो, कारण त्यांनी तुला सविस्तरपणे वर्णन करून सांगितले आहे. त्याच्या पुढे ध्रुव महाराजांच्या वंशाचं वर्णन केलं गेलं, कारण अशा थोर पुरुषाच्या वंशामध्ये निश्चितच आणखी थोर व्यक्ती जन्माला आले असते आणि त्यांच्याविषयी ते विचारतात. विरूळ म्हणतात, नारद मुनी सर्वश्रेष्ठ भक्त आहेत हे मला माहीत आहे. त्यांनी भक्तिमय सेवेच्या पांचरात्रे गिरींचं संकलन केले आहे आणि ते भगवान श्रीहरींना प्रत्यक्ष भेटले आहेत. जेव्हा सर्व प्रशेते प्राथमिक विधी आणि यज्ञ कर्तव्यांचे आचरण करून त्यांच्याद्वारे भगवंताच्या संतुष्टीचे त्यांचे पूजन करीत होते तेव्हा देवर्षी नारद आणि ध्रुव महाराजांच्या दिव्य गुणांचे वर्णन केले. हे ब्राह्मण श्रेष्ठ, या सभेमध्ये नारद मुनींनी परम भगवंतांचा महिमा कसा गायला आणि कोणत्या लीला सांगितल्या त्याविषयी ऐकण्यास मी अतिशय उत्सुक आहे. कृपया भगवंतांच्या महिमा गाण्यासंबंधी सविस्तरपणे वर्णन करा. मग त्यावेळी ध्रुव महाराजांच्या वंशावळीविषयी मैत्रेय ऋषी सांगतात की ध्रुव महाराजांनी वनगमन केल्यानंतर त्यांचे पुत्र उत्कल हे या पूर्ण पृथ्वीचे राजा बनले. तो उत्कल जे होते त्यांनी कधीही त्यांच्या वडिलांच्या साम्राज्याची याचना केली नाही किंवा इच्छा ठेवली नाही. कारण ते जन्मदार सर्व प्रकारच्या तृष्णांपासून मुक्त होते आणि या जगापासून अनासक्त होते आणि पूर्णपणे अंतर्यामी परमात्म्यावर ध्यान केंद्रित असल्यामुळे त्यांनी ह्या सर्व गोष्टींचा त्याग केला आणि निर्वाण मार्गाला स्वीकारून ते अवधूत रूपामध्ये पुढे निघून गेले. त्यानंतर ध्रुवांची जी दुसरी पत्नी होती तिचं नाव भ्रमी होत, तिचा पुत्र जो वत्सर आहे त्याला सिंहासनावर बसवलं. वत्सराला एक पत्नी होती जिचं नाव स्वविद्धी होत, तिच्यापासून त्यांना सहा पुत्र झाले, पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्जा, वसु आणि जय. त्यातला जो पुष्पार्ण होता त्याला प्रभा आणि दोषा ह्या नावाच्या दोन पत्नी होत्या. प्रभेला प्रातर आणि मध्यदिनम आणि साय नावाचे तीन पुत्र होते. तर दोषेच्या उदरी प्रदोष, निशित आणि युष्ट नामक तीन पुत्र झाले. पुन्हा विष्णाची जी पत्नी होती तिचे नाव पुष्करिणी होते आणि तिने सर्व तेजचा नावाच्या अतिशय शक्तिशाली पुत्रास जन्म दिला. सर्व तेजाची पत्नी आकृती तिने चाक्षुष नावाच्या मुलाला जन्म दिला जो पुढे जाऊन सहावा मनू बनला आणि चाक्षुष मनूची पत्नी तिचं नाव नडवाल होत, तिने पुरु, गुप्त, त्रित, द्युम्न, सत्यवान, रथ, व्रत, अग्निष्ठ, अतिरात्र, प्रद्युम्न, शिवी आणि उन्मुख इतक्या पुत्रांना जन्म दिला. या बारा पुत्रांपैकी उन्मुखाने आपली पत्नी पुष्करिणी हिच्यापासून सहा पुत्रांना जन्म दिला. अंग, सुमना, ख्याती, क्रतु, अंगिरा आणि गय. राजा अंगाची पत्नी जी आहे तिचं नाव होतं सुनीता आणि तिला अतिशय दुष्ट अशा वेण नावाच्या मुलाला जन्म दिला आणि वेणाच्या क्रूर स्वभावामुळे राजर्षी अंग अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी घराचा त्याग केला आणि पुढे त्यांनी वनात प्रवेश केला. हा वेण जो राजा होता पद्मपुराणामध्ये वर्णन येतं की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत अतिशय सोज्वळ, आई वडिलांचं ऐकणारा, योग्य प्रकारे सर्व शास्त्रांचं अध्ययन करणारा होता. पण गतकर्म जन्मातील कर्मांच्या प्रभावामुळे जसं 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 वय वाढत चाललं तस तसं साऱ्या त्याच्या क्रिया बदलत चालल्या. तो अतिशय क्रूर उंच प्रवृत्तीचा बनला. ब्राह्मणांचा, भुजांचा, पितरांचा तो अपमान करू लागला आणि त्याचा हा सर्व व्यवहार पाहिल्यानंतर महाराज अंग अतिशय दुःखी झाले. कारण एक तर त्याला संतान होत नव्हतं आणि संतान व्हावं म्हणून पुत्र कामेष्टी त्यांनी यज्ञ केला होता आणि तो यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञपुरुषाने दिलेल्या पायसापासून सुनीतीला हा गर्भ धारण झाला आणि जन्मल्यानंतर बऱ्याच वर्षांनी याने चांगलं कार्य केलं. पण नंतर हात सुपूत कुपूत झाल्यानंतर अंग जे राजा होता त्यांना अतिशय गुंतवलं आणि त्यांनी राजाचा त्याग केला आणि निघून गेलो. जसा राज्याचा त्याग केला जेव्हा राजा नसतो किंवा कोणी शासन करताना असतो त्या चोरांचा खोपा होतो. डाकू चोर यांनी पूर्ण प्रजेला जर्जर करून सोडलं. मग नाईलाजा असतो त्यावेळी ब्राह्मणांना बेनाला राजा बनवावा लागला. आणि ज्यावेळी बेन हा राजा बनला तर त्यानं पूर्णपणे वैदिक अनुशासनाचं वाटोळं झालं. तो स्वतःला स्वयंघोषित भगवान म्हणून आला. आणि इथून पुढे विष्णूंची भक्ती करणे नाही, कुठल्याही प्रकारचे यज्ञयाग करणे नाही, सर्वांनी माझीच केवळ उपासना करायला हवी या प्रकारचा त्याचा व्यवहार सुरू झाला. जर यज्ञयाग बंद पडले तर समाजातून ब्राह्मणांची कमी होते. ब्राह्मण त्याचं राज्य सोडून वनामध्ये जाऊन राहायला लागले. आणि हाच सर्वात मोठा लुटेरे बनला. लोकांच्या भरपूर कर जोडू लागला. आणि सर्वांना सांगू लागला की मीच भगवंत आहे, कारण सारे अंश देवाचे माझ्यामध्ये आहेत. मी विष्णूचा अंश आहे, मी ब्रह्माचा आहे, मी शिवाचा अंश आहे, सारा देवतांचा अंश असल्यामुळे माझी पूजा तुम्ही करायला हवी. आणि पूर्णपणे वैदिक ज्ञान हे लोक पावल्यानंतर लोक अनाचाराला प्रवृत्त झाले. मग त्यावेळी पुन्हा ब्राह्मणांना दया आली सामान्य लोकांना. आणि त्यांनी राजाची समजूत काढण्यासाठी पुन्हा ते राज्यामध्ये आले आणि वेणला उपदेश करू लागले. पण वेणानं अतिशय दंभाने आणि अहंकाराने त्यांचं काही ऐकलं नाही, उलट तो त्यांना मारण्यासाठी प्रवृत्त झाली. आणि पूर्वीचे ब्राह्मण अतिशय तपस्वी होते. त्या लोकांनी वेणाला समजावून सांगितलं की या जगतामध्ये सर्वजण दैवाच्या अधीन आहे आणि हे सारे देवता मंत्रांच्या अधीन आहे आणि हे सर्व मंत्र ब्राह्मणांच्या अधीन आहे. त्यामुळे ब्राह्मणांच्या कथेचा तू अपराध केलास तर या मंत्रशक्तीद्वारे तू नष्ट होऊ शकतो. तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाही. केवळ मंत्रोच्चाराद्वारे त्यांनी वेणाला मारून दिलं आणि पुन्हा त्यातल्या बनामध्ये निघून गेलं. तर वेणाची आई सुनीतीनं त्याचं शरीर वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांचं लेखन देऊन टिकून ठेवलं. बरीच वर्ष निघून गेली, समाजामध्ये पुन्हा चोरांचं स्तोम मानलं त्यांना राजा नाही. पुन्हा ते ब्राह्मर्षी जे ब्राह्मण होते ते परत आले आणि त्यांनी वेणाच्या शरीराचं मंथन केलं. त्याच्या शरीराचं मंथन करत असताना त्याच्या डाव्या मांडीतून एक अतिशय काळा व्यक्ती जन्माला आणि त्याला ते म्हणाले की निशा इथे जवळ येऊन बस. मग अतिशय नम्रतेनं तो येऊन बसला. काही ग्रंथांमध्ये वर्णन येतं की तिथे असलेल्या ऋषींनी त्याच्यावर दया बघून त्यांना तो अतिशय नम्रतेने त्यांच्या समोर येऊन बसल्यामुळं त्याला त्यांनी आशीर्वाद दिला की पुढे तुझ्याच कुळामध्ये कसा व्यक्ती जन्माला येईल की जो भगवंतांचा प्राणप्रिय मित्र बनेल आणि तोच निषाद राज जो पुढे गौ रामचंद्रांचा मित्र बनेल. आणि याला त्यांनी आज्ञा केली की तो आता जंगलामध्ये जाऊन राहा, कारण तो राजाच्या शरीरापासून जन्म आलेला आहे त्यामुळे तो राजपुत्र आहे. पण तुझ्यामध्ये सर्व काही निम्न स्तराचे गुण असल्यामुळे तू वनामध्ये राहणारे जे कोणी निषाद आहे अंत्यज आहे त्यांचा तू राजा बघ आणि त्याला पाठवून दे. आणि त्यानंतर पुन्हा त्याने अंगाच्या शरीराचं मंथन केलं. बाहुभ्याम मंथमानाभ्याम विपुलम समुपस्थिते. ज्यावेळी त्याच्या दोन्ही हातांचं मंथन केलं गेलं त्यावेळी स्त्री पुरुषाचं एक जोडपं जन्मात आलं. आणि ते पाहून अत्यंत प्रसन्न झालेल्या त्या ब्राह्मणाने जोडप्याला प्रार्थना अर्पण केली. कारण ते जोडप म्हणजे भगवान श्री विष्णूंचा अंशावतार, पूर्ण विश्वाचे पालन करणारे परम भगवान श्री विष्णू यांच्या शक्तीचा आंशिक विस्तार असलेले गुरु महाराज जन्माला आले. आणि ही जी स्त्री आहे जी भगवंतांपासून कधी विरक्त न दूर न होणाऱ्या भाग्यदेवी लक्ष्मीचे विस्तार होतो. आणि ऋतु ह्या पृथ्वीचे आद्य सम्राट होते. आणि त्यांची जी सुंदर पत्नी होती तिचं नाव अर्ची होत. ज्यावेळेस हे दोन्ही लोक प्रकट झाले त्यावेळी सर्व थोर ब्राह्मणांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. गंधर्व लोकातील सर्वोत्तम गायक पण येऊन त्यांचं महिमा गान करायला सुरुवात केली. शंख तुतार्या मृदंग दुंदुळी सारी वाद्य अंतरिक्षामध्ये वाजू लागली. स्वर्गीय निवासी महान ऋषीमुनी पितळ इत्यादी सर्वजण अनेक ग्रह लोकातून पृथ्वीवर आले. ब्रह्माजी देखील तिथे येऊन उभे राहिले. आणि ब्रह्माजी तिथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या ऋषी महाराजांच्या हातावरील चिन्ह पाहून ओळखलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवंतांचे अवतार आहे. आणि त्यासाठी मग सर्वजण प्रत्येक समूहांचा नायक, देवता समूहांचा, ऋषी समूहांचा, ऋषी महाराजांची स्तुती करू लागले. ही सर्व स्तुती ऐकल्यानंतर ऋषी महाराज त्या सर्वांना हात जोडून म्हणाले की हे सज्जन स्तुती पाठकांनो, तुम्ही उल्लेख करीत असलेले गुण स्वतःहून माझ्याखाली पूर्णपणे प्रकट होतील तेव्हा मी अशा प्रकारची स्तुती करण्याचा तो योग्य काळ असेल. आणि जे सभ्य लोक भगवंताचे स्तवन करतात ते सामान्य मनुष्याचे आम्ही असे गुण पाहत नाही, कारण सामान्य मनुष्यामध्ये असे गुण मिळत नाही. हे सज्जन सुख मागत आणि प्रार्थना करणाऱ्या अन्य भक्तांनो, तुम्ही ज्या गुणांविषयी माझी प्रशंसा करीता ते माझ्याखाली अद्याप स्पष्टपणे प्रकट झालेले नाही. असे असताना या सर्व गुणांविषयी तुम्ही माझी स्तुती का करावी? कारण या गुणांना मी आश्रय दिलेला नाही. माझ्या स्तुती प्रत्यर्थ योजलेल्या तुमचे शब्द व्यर्थ जावेत अशी मी मूळ इच्छा करीत नाही, परंतु त्यांचा उपयोग अन्य कोणासाठी तरी तुम्ही केला तर हे उत्तम होईल. हे सूत प्रमुख आणि भक्तांनो, व्यक्तिगत कर्तृत्वासाठी मी आत्ता तसा फार प्रसिद्ध नाहीये, कारण तुम्ही स्तुती करण्यास जोगे मी कोणतेही स्तुती करण्याजोगे कार्य केलेले नाही. म्हणून लहान बालकांप्रमाणे माझ्या कार्याची स्तुती करण्यास मी तुम्हाला कसे नियुक्त करू शकेन? ऋषी महाराज हे भगवंताचे शासन शक्त्यादेश अवतार म्हणून ओळखले जातात. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये सुनियोजित नगर, ग्राम, त्याच्यानंतर राज्य ही कशी विकसित झाली ते ऋषी महाराजांच्या चरित्रातून कळतं. कारण ऋषी महाराजांच्या पूर्वी अशी सुनियोजित नगरं नव्हती, गावं नव्हती किंवा शासन नव्हते. ऋषी महाराजांनी स्वतः ह्या सर्व गोष्टी सुनियोजित सुरू केल्या. आणि हे सर्व चालू असताना त्यांनी पाहिलं की प्रजा अतिशय दुःखी आहे, कारण शेतामध्ये काही पेरलं तरी यायला तयार नाही, वेळेवर पाऊस पडायला तयार नाही. ह्या गोष्टी का होतात आणि पृथ्वी सर्व गोष्टी आपल्याकडे का दाबून ठेवते देत का नाही याविषयी ते विचार करत होते. तर त्यावेळी पृथ्वी एका गायीचं रूप घेऊन विचलन करत होते. आणि ऋषी महाराजांना अतिशय राग आला की माझ्या प्रजेसाठी मी सर्व काही सेवा उपलब्ध सुविधा देतो पण पृथ्वी त्याच्यासाठी मला सहाय्य करत नाही, म्हणून ते पृथ्वीला नष्ट करण्यासाठी तिच्या मागे धावू लागले. पृथ्वीला कळून चुकलं की ही कोणी साधारण व्यक्ती नाही जी माझा पाठलाग करते. त्याने आपल्या धनुष्याला बाण लावणं आणि सोडणं तिथल्या पृथ्वी थांबण्याची प्रार्थना करायला सुरुवात करते की तुम्ही हे काय करता, मी तर गाय आहे आणि गाय तशी अवध्य असते आणि तुम्ही एक राजा असून प्रजेला हेच शिकवणार आहात की काय. त्यावेळी ऋषी महाराज म्हणतात की जरी तो गायीचं रूप धारण केले असले तरी तो आता काही आहे, कारण तुझ्यामुळं माझी प्रजा सुखी आहे, त्यांना तू सर्व गोष्टी उपलब्ध करून देत नाही, त्यामुळे मी तुला नष्ट करून टाकेन. ज्योती म्हणजे की तुम्ही जर मला नष्ट केलं तर तुमच्या प्रजेला काय मिळणार, म्हणजे त्याची काळजी तू करू नको, त्यासाठी मी प्रतिकृती निर्माण करेन. आणि पृथ्वीला कळून चुकलं की मी खूप मोठी चूक करते, कारण हे स्वतः भगवंत आहे. आणि त्यावेळी मग ती म्हणते की हे राजन, हे प्रभू हे परमश्रेष्ठ भगवान, तुम्ही दिव्य स्थितीत स्थित आहात आणि तुम्ही आपल्या मायाशक्तीद्वारे प्राकृतिक गुणांच्या परस्पर क्रियांच्या माध्यमातून विविध रूपांमध्ये आणि योनींमध्ये स्वतःला विस्तारित केलेले आहे. तुम्ही अन्य स्वामी अथवा ईश्वरांप्रमाणे नाही आहात, कारण तुम्ही आपल्या अलौकिक स्वरूप अवस्थेत नित्य स्थित असता आणि विविध भौतिक अंतर्क्रिया होण्याच्या आधी असलेल्या भौतिक सृष्टीने तुम्ही प्रभावित होत नाही, म्हणून तुम्ही प्राकृतिक कार्याने भ्रमित होत नाही. तुम्ही या पूर्ण भौतिक दृष्टीचे परिपूर्ण नियंत्रक आहात आणि म्हणून अखिल जीवमात्रांचे आश्रयस्थान आहात. माझ्यासारख्या पृथ्वी लोकाची निर्मिती तुम्हीच केलेली आहे, तरी हे प्रभू तुम्ही नित्य आणि पूर्ण स्वतंत्र आहात. आता तुम्ही माझ्यासमोर उपस्थित आहात आणि माझ्या आणि आपल्या शस्त्रांनी माझा वध करण्यास सिद्ध झालेला आहे, तेव्हा मी आश्रयासाठी कोठे जावे हे मला कळून द्यावे आणि माझे रक्षण कोण करू शकेल हे देखील कृपया तुम्ही मला सांगावे. सृष्टी निर्मितीच्या प्रारंभी तुम्ही आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे या सर्व चल आणि अचल प्राणीमात्रांची निर्मिती केली. याच शक्तीच्या माध्यमातून तुम्ही आता जीवमात्रांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध झाला आहात. तुम्ही धार्मिक तत्वांचे सर्वश्रेष्ठ संरक्षक आहात. मी गायीच्या रूपात असूनही तुम्ही माझी हत्या करण्यासाठी इतके उत्सुक का झाला आहात. हे प्रभू तुम्ही एकमेकांचा द्वितीय आहात, तरी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे तुम्ही स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित केलेले आहे. ब्रह्मदेवाच्या माध्यमाने तुम्ही या विश्वाची उत्पत्ती केली आहे, म्हणून साक्षात तुम्हीच परम भगवंत आहात. ज्यांना पुरेसा अनुभव नाही त्यांना तुमच्या दिव्य कार्यांचे ज्ञान प्राप्त होत नाही, कारण त्यांच्यावर तुमच्या मायाशक्तीचे आवरण असते. हे प्रिय प्रभाव आपल्या शक्तीद्वारे तुम्ही भौतिक घटक इंद्रिये इंद्रियांना कार्यरत ठेवणारे नियंत्रक वेद बुद्धी नित्याहंकार आणि सर्व वस्तूंचे मूळ कारण आहात. त्यामुळं हे भगवान एकेकाळी तुम्हीच मला या वराहाचं रूप घेऊन कारण सागरातून बाहेर काढलेले आहे आणि आज स्वतः तुम्हीच मला मारण्यासाठी तयार झालेले आहे, तर कृपया तुम्ही मला सांगा की आता मला कोण वाचू शकेल. मग त्यावेळी ती स्तुती पुन्हा भगवंतांना म्हणते. सर्व धान्य बीजे प्रदीर्घ काळापासून माझ्या उदरी साकरली गेल्यामुळे ती निश्चितच नष्ट काय झालेली आहे. म्हणून शास्त्राने किंवा आचार्याने सांगितलेल्या आदर्श प्रक्रियेद्वारे तुम्ही ती बाहेर आणण्याची त्वरित व्यवस्था करा. हे राजन, धान्य आणि औषधांचा उपभोग अभक्तांकडून घेतला जातो इतकेच नव्हे तर माझे पालन पोषणही व्यवस्थितपणे केले जात नाही. धान्यांचा उपभोग इंद्रिय तृप्तीसाठी करून चोर बनलेल्या दुष्टांना दंड न देणाऱ्या राजांकडून खरे तर माझी पूर्ण अपेक्षा होत आहे. परिणामी यज्ञाचारणासाठी असलेली सर्व बीजे मी दडवून ठेवलेली आहे. ऋषी महाराजांना सांगते की तुमच्या वडिलांच्या कर्तृत्वामुळं हे सर्व मला लपवून ठेवावं लागलं. कारण धरणी माता ही छोटी माता आहे सर्वांची. ज्याप्रमाणे जर मुलं बाहेर खाली निघाली, उच्चंकर निघाली आणि बापाची संपत्ती जर बाहेर अशीच उडवू लागली, नष्ट करू लागली, तर आई काय करते? त्यांच्यापासून शिल्लक राहिलेली संपत्ती दडवून ठेवते, लपवून ठेवते. त्या पद्धतीनं धरणी मातेने वेद सारख्या दुष्ट दुराचारी राजापासून यज्ञासाठी उपयोगी असणारी सर्व बीज ही जमिनीमध्ये लपवून ठेवली आणि तिथे सांगू लागली की आता ती लपवून ठेवल्यामुळे प्राह्या नष्ट होत आलेली आहे. तर आचार्यांद्वारे आणि शास्त्रांमध्ये दिलेल्या विधीनुसार तुम्ही आता ती माझ्यापासून पुन्हा प्राप्त करा. आणि ती सांगते की मी गायीचं रूप धारण केलेलं आहे, तर तुम्ही वेगवेगळ्या वासरांच्या द्वारे माझं दोहन करा. मग ज्या ज्या गोष्टी विशेष करून भगवत त्यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ कार्यासाठी ज्या वापरल्या जातात त्या पुन्हा तुम्हाला प्राप्त होतील. आणि मग ते पुढे सांगते की कुणाला बोलून तुम्ही काय माझ्याकडून प्राप्त करू शकता. ऋतू महाराजांनी स्वतः स्वयंभव म्हणून इथे सांगते की हे वीर श्रेष्ठ, प्रजारक्षक प्राणी मात्रांना पुरेसा अन्न पुरवठा करून त्यांची भूक शमवण्याची आणि माझ्याकडून दूध घेऊन त्यांचे पोषण करण्याची तुम्हाला इच्छा असल्यास या हेतूसाठी योग्य असे वासरू दूध ठेवता येईल असे पात्र तसेच हे कार्य करू शकणाऱ्या गवळी या घटकांची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. माझ्या वासरावर मी अतिशय प्रेम करीत असल्यामुळे माझे दोहन करण्याची तुमची इच्छा तृप्त होईल. हे राजन, मी तुम्हाला सांगू इच्छिते की कृपया तुम्ही संपूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग समस्तर कराल. यामुळे वर्षा ऋतू समाप्त झाल्यावरही मला सहाय्य होईल. राजाधिराज इंद्राच्या कृपेने पाऊस पडतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर यामुळे सदैव पाऊस राहील आणि माती सदैव ओलसर राहील. अशा प्रकारे ही भूमी सर्व प्रकारच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध राहील. हे ऋतू महाराजांच्या कथांचा महिमा नाही. ज्यावेळी जी गोष्ट कमी असते त्यावेळी ती प्राप्त करण्यासाठी जर ऋतू महाराजांच्या कथेचं वाचन केलं तर हा प्रभाव मिळतो. मी सकाळपासून विचार करत होतो की इथे पाऊस पडत नाही म्हणतातलो, पण ऋतू महाराजांच्या कथांचं गुणगान जर चालू केलं तर निश्चित सुरू होईल. कारण आणि विषयी दोष निघालेला आहे. पण ज्या ज्यावेळी ऋतू महाराजांच्या कथांचं गुणगान होतं त्यावेळी सांगितलं गेलं की ज्या गोष्टी कमी आहेत त्या सर्व गोष्टी प्राप्त होते. पृथ्वीचे कल्याणकारी आणि आनंददायक शब्द ऐकल्यानंतर ऋतू महाराजांनी ते स्वीकारले. त्यांनी नंतर स्वयंभू म्हणून वासरात रूपांतरित केले आणि गायीच्या रूपातील पृथ्वी पासून वनस्पती आणि धान्य यांची धार काढून ते आपल्या मुंबईत ठरले. आपल्या हाताला ते दुधाचं पात्र बनवलं, स्वयंभू म्हणून त्यांनी वासरू बनवलं आणि दूध काढलं. त्यानंतर पृथ्वी महाराजांनी इतक्या अन्य बुद्धिमंतांनी देखील पृथ्वी लोकापासून तार ग्रहण केले. सम्राट पृथ्वीचे चरणानुगमन करून पृथ्वीपासून हवी ती इच्छा वस्तू प्राप्त करून घेण्याच्या या संधीचा लाभ प्रत्येकाने उठवला. सर्व महान ऋषींनी गृहस्पतींना वासरू केले आणि इंद्रियांचे पात्र आणि शब्द श्रवण आणि मन या शुद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे वैदिक ज्ञान रूपी दूध त्या पात्रामध्ये काढले. त्यानंतर सर्व देवांनी स्वर्गाला इंद्राला वासरू बनवले आणि पृथ्वीपासून अमृता समान सोमरस रूपी दूध काढले. त्यामुळे सर्व देव शारीरिक बळ इंद्रिय शक्ती व मानसिक तर्क करणे यामध्ये अतिशय सामर्थ्यवान बनले. देवतांना देखील पुष्ट करणारी गोष्ट पृथ्वीपासूनच मिळते. त्यामुळं देवलोक देखील इच्छितात की इथे जन्मावा. दिदीचे पुत्र आणि दानव यांनी असुर कुळात जन्मलेल्या प्रल्हाद महाराजांना वासरू केले आणि अनेक प्रकारची मद्ये आणि उन्मादक पेये पृथ्वीपासून मिळवली. ती सर्व मादक द्रव्ये त्यांनी लोभपात्रात ठेवली. गंधर्व लोक आणि अप्सरा लोकातील निवाशांनी विश्ववस्तूला वासरात रूपांतरित केले आणि कमळाच्या पात्रात दूध काढले. त्या दुधाने मधुर संगीत कलेचे आणि सौंदर्याचे रूप धारण केले. पितृलोकातील भाग्यवान निवासी अग्निदाह संस्काराचे प्रमुख असतात. त्यांनी आर्यमास वासरू केले आणि अतिशय श्रद्धेने त्यांनी कव्याची म्हणजे पूर्वजांना अर्पण करण्याच्या अन्नरूपी दुधाची धार एका न भाजलेल्या मातीच्या भांडीत काढली. त्यानंतर सिद्धलोक तसेच विद्याधर लोकांच्या निवासांनी ऋषी श्रेष्ठ कपिलांना वस्त केले आणि संपूर्ण आकाशाचे भांडे करून त्यामध्ये अणिमादी विशिष्ट योगसिद्धींच्या दुधाची धार काढली. त्याचवेळी विद्याधर लोकांच्या निवासांनी आकाशात उडण्याची कला प्राप्त केली. इतर सुद्धा तीन पुरुष नामक ग्रह लोकांच्या निवासांनी मयदानवास वस्त केले आणि मायावी शक्तीच्या रूपातील दूध काढले. या शक्तीद्वारे व्यक्ती दुसऱ्याच्या दृष्टीपासून क्षणात अंतर्धान पाहू शकतो आणि पुन्हा निरनिराळ्या रूपाने प्रकट होतो. यक्ष राक्षस भूते आणि पिशाच या सर्वांनी भगवान शिवांचा अवतार रुद्रनाथ याला रुद्रनाथ देखील म्हटलं जातं. त्याला वासरू बनवून रक्तयुक्त पेयाचे दोहन करून ते पेय कवटीच्या भांड्यामध्ये दाखवले. त्यानंतर नाग आणि फलविरहित साप मोठे साप बिनसू आणि अनेक विषारी प्राण्यांनी आपले दूध म्हणून पृथ्वीच्या उदरातून विषाचे दोहन केले व ते विष सापांच्या वेळामध्ये साठवून ठेवले आणि त्यासाठी त्यांनी तक्षक या सापाला या नागाला वासरू बनवले. गायीसारख्या चतुष्पाद पशूंनी भगवान शिवांचे वाहन असलेल्या नंदी गजास वासरू केले आणि अरण्याचे भांडे बनवले. त्यात त्यांनी स्वतःचा आहार म्हणून कोवळ्यांनी हिरव्या तृणांची तृणरूपी दुधाचे दोहन केले. वाघांसारख्या हिंसत्र श्वापदांनी सिंहास वासरू केले आणि दूध म्हणून मांस मिळवले. पक्ष्यांनी गरुडास वासरू केले आणि चल आणि अचल कीटकांनी आणि चल कीटकांनी अचल वनस्पती आणि गवतांच्या रूपातील दूध पृथ्वीकडून मिळवले. वृक्षांनी वटवृक्षास वासरू केले आणि अनेक मधुर रसांच्या रूपातील दूध काढले. पर्वतांनी हिमालयास वासरू केले आणि गिरीशिखरांच्या पात्रातून अनेक विविध धातूंचे दूध काढले. पृथ्वीने प्रत्येकास त्याचे त्याचे विशिष्ट अन्न पुरविले. ऋतू महाराजांच्या राजवटीत पृथ्वी पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली होती. त्यामुळे विविध प्रकारची वासरे करून आणि आपापल्या विशिष्ट दुधांचे दोहन विविध पात्रांमध्ये करून पृथ्वीवरील प्रत्येक निवासाने आपापले अन्न मिळवले. पुन्हा मैत्रेय ऋषी इथे विदुरांना म्हणतात की हे गुरुप्रमुख विदुर अशा रीतीने पृथ्वी महाराज आणि अन्नावर जगणाऱ्या इतरांनी वेगवेगळी वासरे करून आपापलं विशिष्ट अन्नादी पदार्थांचे दोहन केले. या पद्धतीने त्यांनी आपापली विभिन्न प्रकारची अन्नद्रव्ये मिळवली आणि सर्व दुधांच्या रूपात ती प्राप्त झाली. त्यानंतर राजाधिराज ऋतूंनी आपल्या धनुष्यबाणाच्या सामर्थ्याने पर्वत शिखरांचे चूर्ण करून भूपृष्ठावर सर्व उंचवटे समस्तर केले. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग समतल झाला आणि अखिल प्रजेसाठी एका प्रेमळ पित्याप्रमाणे सर्व प्रजेच्या उपजीविकेची व्यवसायाची त्यांनी योजना बनवली. त्यानंतर गावे पुरे नगरे त्यांनी बसवली, किल्ले गवळीवाडे पशूंसाठी गोठे सैन्याच्या छावण्या खाणी कृषीप्रधान खेडी आणि ग्रामांची त्यांनी रचना केली. त्यांच्या राजवटीमुळे नगरे गावे पुरणे इत्यादी योजनाबद्ध व्यवस्था निर्माण झाली. त्यानंतर मग ऋतू महाराज झाले एक अश्वमेध यज्ञ करण्याचा ठराव, एक नाही तर शतक शंभर अश्वमेध यज्ञ त्यांनी करायचा. त्याच्यामध्ये त्यांनी 99 अश्वमेध यज्ञ केले आणि 100व्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी देवराज इंद्र घाबरले. हालांकि त्यांनी स्वतः येऊन त्यांची प्रार्थना केली की हे भगवंत आहेत म्हणून, पण देवता लोक हे रजोगुणामध्ये असल्यामुळं त्यांना विस्मृती लवकर होऊन जाते आणि इंद्र स्वतःच दिसायला की हे भगवंतांचे शासन शक्त्यापेक्षा अवतार आहेत. त्याला वाटलं असं की माझं पद प्राप्त करण्यासाठी ही व्यक्ती हे अश्वमेध यज्ञ करते. म्हणून त्यांनी काय केलं, प्रत्येक वेळी वेगवेगळी रूपं धारण करून, खास करून संन्यासांची वेगवेगळ्या प्रकारचे संन्यासी रूप धारण करून त्यांनी त्यांचा घोडा पळवून घ्यायला सुरुवात केली. ऋतू महाराजांचे एक पुत्र होते जे अतिशय शक्तिशाली होते. पित्याच्या आज्ञेवरून त्यांनी इंद्राला परास्त केलं आणि तो घोडा परत घेऊन पुन्हा इंद्र दुसरं संन्यासाचं रूप घेऊन पुन्हा तो घोडा पडून घेऊन आणि हे सर्व चालत असताना ब्रह्मदेव तिथे पोचले आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की बाबा सोडून दे त्यांना, तू हे करू नकोस. इंद्र हा स्वर्गाचा राजा आणि अति सामर्थ्यशाली असल्यामुळे त्यांनी यज्ञस्थळावर लगेच निकट अंधकार बसवला आणि अशा अंधकार स्थितीमध्ये जेथे पशूंचा बळी दिला जातो तेथील काष्ठाच्या स्तंभाजवळचा सुवर्ण शंखल्याने बांधलेला अश्व तो पुन्हा सोडून घेऊन गेला. त्यावेळी ऋषी श्रेष्ठ अत्रींनी पुन्हा इंद्राला आकाश मार्गे जाताना पाहिलं आणि विजित अश्व जो ऋतुमहाराजांचा पुत्र होता त्याला सांगितलं की त्यांना तो पकड. तर त्यावेळी त्यांनी पाहिलं की एका टोकाला कवटी असलेला दंडा इंद्राच्या हातात होता आणि त्याने पुन्हा संन्यासी वस्त्र परिधान केले होते. त्यामुळं त्याचा वध न करता केवळ अश्व परत घेऊन मिळाले. पुन्हा अत्रींनी सूचना केली की हा इंद्र संन्याशाचं भ्रामक वेश घेऊन तुमचा यज्ञाचा अश्व प्रत्येक वेळी सोडून नेतो. आणि त्यावेळी सांगितलं की त्या काळापासून काही अल्पज्ञ लोकांनी बंधू संन्यासांचा वेश विकारण्याचा प्रारंभ केला आणि ही प्रथा इंद्राने सुरुवात केली. त्यामुळे आज आपण बरेच लोक पाहतो वेगवेगळ्या संन्याशी कपड्यांमध्ये फिरणार. ह्या सर्व भ्रामक प्रथा ज्या आहेत त्या इंद्राने आपली वासना तृप्त करण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. आणि इंद्राने जी वेगवेगळी संन्यासांची रूपं धारण केली होती ती सर्व रूपे म्हणजे नास्तिकवादाचे दर्शन प्रतीक करणारी रूपं होती. अशा रीतीने इंद्राने ऋतू महाराजांच्या यज्ञाच्या आश्वासचे अपहरण करण्यासाठी अनेक प्रकारचे संन्यास वेश धारण केले. काही संन्यासी नग्न अवस्थेत राहतात तर काही कपालिक म्हणून ओळखले जाणारे, अन्य काही जण लाल वस्त्रे परिधान करणारे. ही त्यांच्या केवळ पापकर्माची प्रतिकात्मक चिन्ह आहे. या तथाकथित संन्याशांचा पापी लोकांकडूनच अत्यंत सन्मान केला जातो कारण ते सर्व निरीश्वरवादी असतात आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ अनेक युक्तिवाद आणि कारणे प्रस्तुत करतात. पण आपण हे जाणून घेतले पाहिजे की ते स्वतःला धर्माचे पुरस्कर्ते म्हणवीत असले तर ते मुळीच वस्तू तशी परी मुळीच वस्तुस्थिती नसते. दुर्दैवाने गोंधळून गेलेले लोक त्यांना धार्मिक म्हणून स्वीकारतात आणि त्यांच्याकडे आक्रोश झाल्यामुळे स्वतःचे जीवन व्यर्थ घालवतात. महापराक्रमी म्हणून प्रख्यात असलेल्या पृथ्वी महाराजांनी तात्काळ आपले धनुष्यबाण उचलले आणि इंद्राने अशा प्रकारचे अनियमित संन्यास धर्म प्रस्तुत केल्यामुळे ते स्वतःच त्याचा वध करण्यासाठी सिद्ध झाले. अतिशय कोपी अवस्थेत इंद्रवधात सिद्ध झालेल्या पृथ्वी महाराजांना ऋत्विजांनी आणि इंद्रांनी पाहिले तेव्हा त्यांनी ऋतूंना विनंती केली की हे महामध्ये त्यांचा वध करू नका, कारण यज्ञामध्ये केवळ यज्ञपशूंचाच वध करतात हे शास्त्रांचे आदेश आहेत. हे राजन, इंद्राने तुमच्या यज्ञ आचरणामध्ये विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सामर्थ्य क्षीण झालेलेच आहे. इंद्राचे यापूर्वी कधीच उपयोजलेल्या वैदिक मंत्राने आम्ही त्यात आव्हान करू आणि त्याला निश्चितच त्यामुळे इथे यावं लागेल. अशा प्रकारे आमच्या मंत्र सामर्थ्याने आम्ही त्याची यज्ञ अग्नी आहुती देऊ, कारण तो तुमचा शत्रू आहे. यज्ञ करण्यात निमग्न असणाऱ्या पुरोहितांनी पृथ्वी महाराजांना असा उपदेश केला आणि मोठ्या क्रोधाने स्वर्गाधिपती इंद्रास आवाहन केले. ते यज्ञ अग्नीत आहुती देणारच तेवढ्याच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि ब्रह्मदेव त्या सर्व यज्ञकर्त्यांना म्हणाले की तुम्ही स्वर्गाच्या राजाचा इंद्राचा वध करू शकत नाही, ते तुमचे कर्तव्य नाही. इंद्र हा प्राज्ञा परम भगवंतां समानच आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. इतकेच नव्हे तर तो भगवंतांच्या सामर्थ्यशाली सहाय्यकांपैकी एक आहे. या यज्ञ समारंभाद्वारे तुम्ही सर्व देवांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहात, परंतु हे सर्व देव म्हणजे स्वर्गाधिपती इंद्राचे अंश आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. असे असताना या श्रेष्ठ यज्ञामध्ये तुम्ही त्याची हत्या कशी काय करू शकता? तुम्हाला त्यांच्या श्रेष्ठ यज्ञ समारंभात विघ्ने आणून त्रास निर्माण करण्यासाठी राजा इंद्राने भविष्य काळात धार्मिक जीवनाचा निर्मळ मार्ग नष्ट होईल अशा साधनांचा अवलंब केला आहे. मी त्या वस्तुस्थितीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही जर यापुढे त्याला विरोध केला तर तो आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करून आणखी अधिक अधार्मिक पद्धतीला जन्म देईल आणि त्यामुळे पृथ्वी महाराजांनी केवळ 99 यज्ञच पुरेसे आहेत. नंतर ते पृथ्वी महाराजांना म्हणाले की तुम्हाला मोक्षाच्या मार्गाचे सखोल ज्ञान असल्याने अधिक यज्ञ करून तरी काय उपयोग होणार आहे? तुम्हा उभयतांचे कल्याण होत, कारण तुम्ही दोघेही पुरुषोत्तम भगवंतांचे अंश आहात. म्हणून तुझ्यापासून अभिन्न असणाऱ्या या इंद्रावर तू क्रोध करू नकोस. हे राजा, दैवनिर्मित बांधामुळे तुझे यज्ञ सुव्यवस्थितपणे पार पाडले नाही याविषयी तू प्रक्षुब्ध आणि चिंतित होऊ नकोस. कृपया माझ्या शब्दांचा आदर कर. दैवी योजनेनुसार जर एखादी आपत्तीजनक गोष्ट घडली तर त्यासंबंधी आपण दुःख करणे योग्य नाही. ही गोष्ट आपण सदैव ध्यानात ठेवली पाहिजे. अशा संकटांवर विजय मिळविण्याचा आपण जितका प्रयत्न करू तितकेच अधिक आपण भौतिकवादी विचारांच्या गहन अंधकारमय प्रदेशात प्रवेश करू. हे यज्ञ करणे थांबव, कारण त्यामुळे इंद्रास अनेक अधार्मिक ग्रंथांचा आरंभ करण्याची प्रेरणा मिळत आहे. तू ही गोष्ट निश्चितपणे जाणून घे की देवतांच्याही अंधकरणात अनेक अवांछनीय इच्छा आहेत. म्हणून भगवंत भगवद्गीते म्हणतात की जे मूर्ख आहेत आणि कमी बुद्धिमान आहेत ते देवतांची पूजा करतात, कारण देवतांची हृदय देखील शुद्ध नाही आहे. त्यांच्या हृदयामध्ये देखील अवांछित इच्छा आहे आणि त्या आपण इथे पाहतो की इंद्राला ज्यावेळी पृथ्वी महाराज 100 यज्ञ पूर्ण करणार असं दिसतं त्यावेळी त्याने त्या कारण जो कोणी 100 अश्वमेध यज्ञ करतो तो निश्चित रूपाने इंद्र बनण्यास पात्र होतो. त्यामुळे इंद्राला भीती वाटायला की अवेळीच माझी स्थिती निघून जाईल, माझी पुढची खाली मला करावी लागेल. त्या भयानं त्यानं अशी कुकृत्य करायला सुरुवात केली. म्हणून ब्रह्मदेव स्वतः सांगतात की देवतांच्याही अंतकरणामध्ये अनेक अवांछनीय इच्छा असतात. स्वर्गाधिपती इंद्र यज्ञ अश्वाची चोरी करून यज्ञामध्ये किती उपद्रव निर्माण करीत होता हे जरा पहा. त्यांनी निर्मिलेल्या या आकर्षक पापकर्माचं अनुसरण सर्वसामान्य लोकांकडून केले जाईल. ज्यात आपण डोळ्याने पाहतो त्याने असे पंथ आणि मार्ग निघाले असते जिथे संन्यासी आपल्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे शास्त्राविरुद्ध वर्तन करून लोकांना भ्रमित करतात आणि जे आसुरी प्रकारचे कुठल्याही प्रकारचे नीती नियम ज्यांना जीवनामध्ये नको आहेत असे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांचाच बाजार भरपूर चाललेला आहे. हे वेदपुत्र प्रकृत तू भगवान विष्णूंचा अवतार आहे. वेन राजाच्या दृष्टकृत्यांमुळे धार्मिक तत्वे जवळजवळ लुप्त झाली आहे. त्या उचित क्षणी विष्णूंचा अवतार म्हणून तू प्रकट झाला. धार्मिक तत्वांचे रक्षण करण्यासाठी तू वेन राजाच्या शरीरापासून अभिभूत झाला. हे प्रजारक्षक भगवान विष्णूंपासून झालेल्या तुझ्या अवतारणाचा हेतू कृपया लक्षात घे. इंद्राने निर्मिलेल्या अधार्मिक प्रथा म्हणजे अनेक अनावश्यक धर्म मार्गांची जननी आहे. म्हणून या तांभिक पद्धतीनं त्वरित थांबव. आद्य गुरु भगवान ब्रह्मदेवानी कृतू महाराजांना असा उपदेश केल्यानंतर कृतू महाराजांनी यज्ञ करण्याचा आपला उत्साह त्यागला. प्रेमभावाने स्वर्गराज इंद्राशी शांतीची संधी केली आणि त्यानंतर यज्ञानंतरचं अवकृत स्नान करून देवतांकडून वर आणि आशीर्वाद त्यांनी प्राप्त केले आणि त्यांच्या या महान सत्कृत्यामुळे सर्व देवतांच्या अत्यंत संतुष्ट झाले. सर्वश्रेष्ठ ऋषीमुनी आणि ब्राह्मण म्हणाले की हे महाशक्तिशाली राजन तुमच्या निमंत्रणामुळे सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांनी या सभेमध्ये भाग घेतला. हे स्वर्गलोकातून आणि पितृलोकातून आलेले आहे. त्याचप्रमाणे महान ऋषींनी आणि साधारण मनुष्य हे या यज्ञसभेत उपस्थित झाले आहे. तुम्ही त्यांच्याशी केलेल्या वर्तनामुळे आणि त्यांनी दिलेल्या दानांमुळे आणि त्यांना दिलेल्या दानांमुळे हे सर्वजण तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्न झालेले आहे. त्याच्यावर आपण पाहतो की ज्यावेळी यज्ञयाग केले जात होते त्यावेळी देवता स्वतः त्या समारंभामध्ये येऊन आपल्या आपल्या आहुती स्वीकारतात. अशा प्रकारचे वैदिक मंत्र बोलणारे ब्राह्मण देखील त्यावेळी होते आणि देवतांना प्रसन्न करण्यासाठी आवश्यक लागणारी जी द्रव्य आहे ती पूर्ण शुद्ध रूपाने त्यावेळी मिळत जायची होती आणि त्यामुळे महाराज पृथ्वीच्या ह्या यज्ञभूमीमध्ये स्वतः भगवंत देखील अवतरित झाले होते. काही वेळा आपण पाहतो की काही मोठ्या भक्तांच्या मध्ये आपल्याला एक संगता जाणवत नाही, दोघांच्यामध्ये भांडणं दिसता करतात. त्या आपल्या मनामध्ये विचार येतो की आध्यात्मिक जीवनात आल्यानंतर देखील आम्ही ज्यांना वरिष्ठ म्हणतो ती लोक देखील भांडतात काय आहे. काही लोक त्याच्यामुळे सोडून जातात. अरे तुम्हीच इथे नेतेगिरी करण्यासाठी बसलेले आहात, लोकांना ज्ञान द्यायची वाटतं आणि तुम्ही स्वतः एकमेकांची मतं समजून घेत नाही, एकमेकांविषयी भांडत राहता. काय गरज आहे मित्र देवाकडे येऊन त्याचे भांडणं पार करण्यापेक्षा न आलेलं बरोबर लोक सोडून जात. या भौतिक जगताचा नियमच आहे. इथे कुणी जरी आला तर कलहामध्ये पडतच आणि त्याचं उदाहरण येतो तुम्हाला अचानक. स्वतः भगवत अंश असलेले प्रथम महाराज आणि भगवंताचा दुसरा अंश इंद्र या दोघांच्या मध्ये भांडण झालं. कारण ह्या भौतिक जगाचा तो गुणधर्म आहे. इथं येणारा प्रत्येक व्यक्ती कलहामध्ये अडकला जातो. मग तो कितीही श्रेष्ठ असला तरी ह्या द्वंद्वामध्ये तो अडकतो. पण ह्या द्वंद्वापासून मुक्त होऊ शकतो जो निर्विकार आणि भगवंताचा अनन्य भक्त असतो. देवता हे मिश्रित भक्त असल्यामुळे त्यांच्याकडे हे अवगुण असतात, अवांछित लक्षण असतात. परंतु भगवंताचे जे अनन्य भक्त असतात ते ह्या द्वंद्वापासून मुक्त होऊ शकतात. आणि पृथ्वी महाराज यांनी आपली चूक मांडली आणि ताबडतोब त्यांनी काय केलं, यज्ञ बंद केलं. त्यांनी ब्रह्मदेवांना देखील आदर दिला, त्यांचे शब्द पाळले आणि इंद्राला देखील जो भगवंतांच्या बरोबर आला होता त्याला देखील त्यांनी माफ केले. यावरून त्यांची वैष्णवता आणि वैष्णवाला वैष्णव वृत्तीला अनुसरून जे त्यांचा व्यवहार आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून श्रेष्ठ वैष्णवांमध्ये कितीही मता विरोध असला आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये डिफरन्स असला तर तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही, तर तुमचं कार्य नाही आहे. ते ज्यांच्यासाठी करतात ते भगवंत त्या गोष्टींना पाहून घेत. तिथे तुमच्या मतांची ढवळाढवळ करून अपराध करण्यास काही अर्थ नाही हे लक्षात ठेवायचं. नाहीतर खास करून ज्यावेळी सगळे असे मोठे जन्माष्टमी वगैरे सगळे कार्यक्रम येतात ना त्यावेळी ह्या गोष्टी सगळ्या उफाळून येतात. मी बोललो होतो प्रभूजीनं त्यांना देऊ नका, ते ऍडजस्ट करतात, ऐकतात सुद्धा आमचे. अहो भगवंतांनी त्यांना ती शक्ती दिलेली आहे ते कार्य करण्यासाठी, त्यांच्याकडे ते आहे म्हणून ना. नाही तर तुम्हाला बसवलं असतं की बाबा तू कर. कारण भगवंताच्या आज्ञेशिवाय किंवा भगवंताच्या प्रकट इच्छेशिवाय ह्या गोष्टी होत नसतात. आणि पृथ्वी महाराजांच्या या गुणामुळेच त्यांच्याकडे सतोष कुमार त्यांना भेटायला आले. भगवंत स्वतः यज्ञभूमीमधून जाताना त्यांना सांगून जातात की तुझ्या ह्या गुणामुळे भविष्यामध्ये तुला असा साधुसंग प्राप्त होईल की ज्याच्यासाठी प्रत्येक जीव लालायत असतो. आणि मग त्यावेळी सनत कुमार हे स्वतःहून त्यांना भेटायसाठी येतात. आणि ज्यावेळी सनत कुमार येतात तर पृथ्वी महाराज त्यांना अतिशय सुंदर प्रश्न विचारतात. तर सनत कुमार त्या प्रश्नांची उत्तर देताना म्हणतात की साधू कृष्ण महाराज सर्व भूतहितात्मन भवता विदुषाचापी साधूना मती दृष्टी. हे राजन तुम्हाला अत्यंत सुंदर प्रश्न विचारले आहे आणि ते सर्व जीवांसाठी लाभदायक आहे. इतरांच्या हिताचे सदैव चिंतन करणाऱ्या तुझ्यासारख्या व्यक्तीने ते विचारले असल्यामुळे त्याचे महत्व विशेषत्वाने वाढलेले आहे. तुला सर्व काही ज्ञात असले तरी तू असे प्रश्न उपस्थित केले आहेत कारण साधूचे असेच वर्तन असते. ही बुद्धी तुझ्या स्थानानुसार अनुरूप आहे. संगम खलू साधूनाम भये श्याम च समस्त यत संभाषण संप्रश्न सर्वेषां वितनोतिशतम. भक्तांचा समूह जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यांच्यातील चर्चा प्रश्न आणि उत्तरे ही वक्ता श्रोता या दोन्हींनाही निश्चितच निष्कर्षाप्रत आणणारी असतात. त्यामुळे अशी सभा प्रत्येकाच्या वास्तविक सुखासाठी लाभदायक असते. आणि मग त्यामध्ये पुढे सनत कुमार ऋतु महाराजांची स्तुती करतात. हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. अध्याय 22 आणि श्लोक संख्या 20 चौथा स्कंद. सनत कुमार पुढे म्हणतात की अथ ते राजम भवतो मधुद्विष पारारविंदस्य गुणानुवाद रतिर्दुरापो विधुनोति नैश्चिति कामं कषायं हे राजा परम भगवंताच्या चलन कमळांची स्तुती करण्याविषयीची प्रीती तुझ्या ठाईत आहे. अशी आसक्ती प्राप्त होणे अतिशय दुर्लभ आहे, परंतु भगवंताविषयी या प्रकारची अटळ निष्ठा प्राप्त होतात ती मनुष्याच्या अंतकरणातील कामवासना आपोआपच धुवून टाकते. मनुष्याच्या हृदयातील कामवासना धुवून टाकण्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगितलं. कशाद्वारे ती नष्ट होऊ शकते तर भगवंताच्या गुणांचं गुणगान करण्यासाठी जी आसक्ती आहे ती आसक्ती मलम अंतरात्मन ते म्हणतात की हृदयाच्या तळाशी असलेली कामवासना देखील त्याने नष्ट होऊन जात. आणि अशी रती हे पृथू तुमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्यासारखे विरक्त बैरागी व्यक्ती देखील तुमच्या दारी झालेल्या आहेत. जर खरोखर तुम्हाला एखाद्या भक्ताची सेवा करायची असेल तर भगवंताच्या कथा श्रवण्यासाठी तुमचं लौकिक दाखवायला हवं. त्या तुमच्या लौकिकतेमुळे ती व्यक्ती मग तुमच्या घरी येऊ शकते. आम्हाला वाटतं की चला प्रभू जाले त्यांना जाऊ प्रसादाला घेऊन घरी प्रसादाला बोलवतो. पण प्रसादाला बोलवल्यानंतर त्या व्यक्तीकडून काय स्वीकारायला हवं. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला घरी बोलवणं म्हणजे केवळ प्रसाद चालला जाणार नाहीये. ते आल्यानंतर त्याच्याकडून आध्यात्मिक ज्ञानाविषयी चर्चा करणे. जर त्या व्यक्तीला तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर ती तुमच्या जेवणाने किंवा प्रसादाने प्रसन्न होत नसते तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांनी. कारण तेच प्रश्न तुमच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी असतात. त्याकडे साधूंना घरी बोलवा. नाही तर आम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात म्हणून तुमच्या आवडीला आम्ही बनवून खायला घालू. पण त्यांना ते संतुष्ट होत नाही. जर साधूंना संतुष्ट करायचं असेल तर त्यांच्याकडे आध्यात्मिक जिज्ञासा करा. तेच त्यांचं खरं खाद्य. कारण त्याच्यावरच त्यांच्या आत्म्याचं पोषण होत असत आणि ते तिथे सांगता येते. ते म्हणतात की देहात्म बुद्धीपासून अनासक्ती आणि दिव्य तसेच त्रिगुणातीत अशा भगवंतावर दृढ आणि उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारी आसक्ती विकसित करणे हेच मानवी समाजाचे कल्याण करणारे अंतिम ध्येय आहे. असा शास्त्रांनी पूर्ण विचारांची निश्चितच निष्कर्ष काढला. भक्तिमय सेवेचा अभ्यास, भगवंताविषयी जिज्ञासा, जीवनामध्ये भक्तियोगाचे आचरण, परमभगवान योगेश्वरांची उपासना आणि परमभगवंताच्या महात्म्याचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांद्वारे परब्रह्मावरील आसक्ती वृद्धिंगत होते. या कृती पूर्णपणे पुण्यशून्य आहे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की छाडिया वैष्णव सेवा निस्तार पायुबे पायीची सेवा. शुद्ध भक्तांची सेवा केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होऊ शकत नाही. म्हणून प्रल्हाद महाराज देखील सांगतात की नैषाम मतिस्तावत उलू क्रमांगी स्पृश्यत्यनार्थ गमो यदत्त मही यसाम पादरजोभिषेकम निष्किंचनानाम न गुणितया. मनुष्याने शुद्ध भक्ताचा आश्रय घ्यावा कारण त्याला या भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नसते आणि तो केवळ भक्तिमय सेवेमध्ये पूर्णतः रममान झालेला असतो. केवळ त्याची सेवा केल्यानेही मनुष्य त्रिगुणात्मक भौतिक अवस्थांच्या पलीकडे जाऊ शकतो. वर्तमान श्लोकामध्ये म्हटले आहे की योगेश्वर उपासने. मनुष्याने सर्वश्रेष्ठ योगी असणाऱ्या भक्ताच्या चरणकमळांची सेवा करावी. त्याची सेवा करणे म्हणजे त्याच्याकडून भगवंताचे महात्म्य श्रवण करणे होय. ही खरी साधू सेवा. साधू आल्यानंतर त्यांना आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे प्रश्न विचारणे ही त्यांची खरी सेवा. आणि ह्याला साधू सेवा म्हटलं. आम्ही बाकी सर्व करतो हे सोडून पुढे सांगतात. शुद्ध भक्ताच्या मुखातून परमभगवंताचे महात्म्य श्रवण करणे म्हणजे स्वतःचे जीवन पुण्यमय बनविणे आहे. असेही म्हणते आहे की मनुष्य जोपर्यंत पुण्यशील होत नाही तोपर्यंत तो भक्तिमय सेवा करू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंत याविषयी सांगतात. येषां तु अंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणा ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजंती माम प्रणवत. प्राकृतिक गुणांच्या प्रदूषणापासून पूर्णपणे शुद्ध होणे अपरिहार्य आहे. येषां द्वंद्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणा. भक्तिमय सेवा कार्यातील प्रमुख प्रथम घटक म्हणजे आदव गुरु आश्रय, अर्थात मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुला स्वीकारावे आणि त्यांच्याकडून दिव्य ज्ञान प्राप्त करावे. त्यापुढे मग ते सांगतात कोणते नियम पाळायला हवे. अर्थेंद्रिया साम गोष्णया तत्संमता नाम परिग्रहे विविक्त रुच्या परितोषात्मनि विना हरेर हरेर गुण पीयुषया पीयूष पाणा. केवळ इंद्रियशक्ती आणि अर्थाजन अर्थार्जन यामध्ये स्वारस्य असणाऱ्या व्यक्तींशी संग न करता मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे. केवळ अशा विषयी व्यक्तींचाच नव्हे तर त्यांच्याशी संग असणाऱ्या व्यक्तीचे सान्निध्य टाळले पाहिजे. तत्संमता नाम परिग्रहे. त्याने आपल्या जीवनाची घडी अशा पद्धतीने बसवावी की भगवान श्री हरींच्या यशांचे अमृत प्राशन केल्याविना त्याला शांततेने जीवन जगणेही शक्य होईल. अशा प्रकारे इंद्रिय भोगाचे रसास्वादन करण्याचा तिटकारा आलेल्या अवस्थेत तो प्रगती करू शकतो. भागवतच्या द्वितीय स्कंदामध्ये सांगितलेलं आहे की निद्रया प्रियजनस्तम व्यवहारेच्या भया दिवासचाते हयात राजन कुटुंब भरणे नव्हे. की भौतिकवादी मनुष्याचे एक नमुनेदार वर्णन आहे की रात्रीचा वेळ हा झोपण्यामध्ये घालवतात, मैथून करण्यामध्ये घालवतात आणि दिवसा धन कमवण्यामध्ये आपलं आयुष्य संपवतात. त्याच्यामध्ये भगवत भक्ती किंवा भगवत सेवा साधुसेवा याच्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि त्यामुळे ते पुढे सांगतात चतुष्कुमार ऋतू महाराजांना. हालांकि हे ऋतू महाराजांसाठी उपदेश नाही आहे, हा उपदेश तुम्हा आम्हासाठी आहे. ते ऋतू महाराजांकडे आलेतच ह्यासाठी की ऋतू महाराजांच्याकडे हे सर्व गुण आहेत म्हणून. तर ते इथे सांगतात की अहिंसया पारहिंस चर्यया स्मृत्या मुकुंदा चरिताग्रसिधुना यमे कामे नियमेश्चापि निंदया निरीहया द्वंद्व तितिक्षया. आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्या साधकाने अहिंसक असावे, महान आचार्यांच्या पदचिन्हांवर चालावे, भगवत लीलांच्या अमृताचे नित्य स्मरण करावे, अधिक कामना न ठेवता नियामक तत्वांचे पालन करावे आणि असे पालन करताना इतरांची निंदा करू नये. भक्ताने अतिशय साधे जीवन जगावे निरीहया म्हणजे एकदम साध सिंपल लिव्ह आणि द्वंद्व तितिक्षया. द्वंद्व तितिक्षया म्हणजे सारी द्वंद्व सहन करण्यासाठी त्यांनी शिकावं. ज्याला खरोखर भक्ती करायची आहे या गुणांना स्वीकारलं पाहिजे, या गुणांचा अंगीकार केला पाहिजे. प्रभुपाद याच्यावर अतिशय चांगला तात्पर्य लिहितात. ते म्हणतात की ही जी संस्था आम्ही स्थापन केलेली आहे ती ह्याच तत्वांवर आहे. त्यामुळे ह्याच संस्थेचा जर तुम्हाला अनुयायी बनायचं असेल तर हे सूत्र स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकारायला हवं. पुढे सांगतात की हरेर मुहूर्त तत्पर कर्णपूर गुणाभिधानेन विश्रुंगमानया भक्त्या ह्य संगा सदसत्यन आत्मनी त्याम निर्गुणे ब्रह्मणी सानुसार. पुरुषोत्तम भगवंताच्या दिव्य गुणांचे लीलांचे निरंतर श्रवण करून भक्ताने भक्तिमय सेवेचे हळूहळू संवर्धन केले पाहिजे. या लीला म्हणजे भक्तांच्या कर्णांना शोभिणारे आभूषणे आहेत. मनुष्य भक्तिमय सेवा करून आणि प्राकृतिक गुणांच्या पलीकडे जाऊन अगदी सहजपणे परम भगवंताच्या ठाई दिव्यत्वामध्ये स्थित होतो. यदा रतिर ब्रह्मणी नैष्टिकी कुमार आचार्य वान ज्ञान विराग हंसः दहस्य वीर्यम हृदयम जीवकोशम पंचात्मकम योनि विदोत्थितो अग्निः. शरीरातील हृदयात जीवाचा वास असतो आणि त्याच्यावर पंचमहाभूतांचे छान असते. आध्यात्मिक गुरूंच्या कृपेमुळे आणि ज्ञान तथा अनासक्तीच्या जागरूकतेमुळे त्याची जेव्हा भगवंतावरील आसक्ती दृढ होते तेव्हा काष्ठातून उद्भवणारा अग्नी काष्ठा जाळून भस्मसात करतो, तद्वत्व आपल्यावरील भौतिक आच्छादने जाळून टाकतो. योनिम इवो चितो अग्निही. जेव्हा एखादा मनुष्य आई कामना रहित आणि सर्व भौतिक गुणांमधून मुक्त होतो तेव्हा तो आंतरिक तथा बाह्यता केला जाणाऱ्या कार्यांमधील भेदांच्या पलीकडे जातो. त्यावेळी आत्मसाक्षात रूपी अस्तित्वात असणारे आत्मा आणि परमात्मा या दोहोमधील भिन्नत्व नष्ट होते. स्वप्न समाप्त झाल्यानंतर द्रष्टा आणि दृष्ट यांच्यातील भेद अस्तित्वात राहत नाही. जीवात्मा जेव्हा केवळ इंद्रिय तृप्तीर्थ जीवन जगतो तेव्हा तो विभिन्न इच्छांना जन्म देतो आणि त्यामुळे तो निरनिराळ्या उपाधी धारण करण्याच्या अधीन होतो. तथापि दिव्य स्तरावर स्थित असणारा मनुष्य भगवंताच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करण्यामध्ये रस ठेवत नाही. ज्याप्रमाणे एकाच वस्तूचे पाणी तेल किंवा आरशामध्ये दिसणारे प्रतिबिंब निरनिराळ्या प्रकारे भासते त्याचप्रमाणे केवळ विभिन्न कारणांमुळे मनुष्य स्वतःमध्ये आणि दुसऱ्यामध्ये भेद असल्याचे पाहतो. आत्मसाक्षात्कारापेक्षा इतर विषय अधिक प्रिय मानणे हा स्वतःचे स्वार्थ साधण्यामधील सर्वात मोठा अडथळा आहे असं इथे चतुष्कुमार सांगत आहे. आत्मकल्याणाच्या मार्गामध्ये याहून मोठा कोणताही अडथळा नाही. कारण जो व्यक्ती मानवी समाजात धनार्जन कसे करावे आणि त्याचा उपयोग इंद्रियतृप्तीसाठी कसा करावा याचे निरंतर चिंतन करतो तो आपले हित नष्ट करतो. मनुष्य जेव्हा ज्ञान आणि भक्तिमय सेवेपासून वंचित होतो तेव्हा तो वृक्ष आणि पाषाण यासारख्या योनींमध्ये प्रवेश करतो. अज्ञानाचा सागर पार करण्याची दृढ इच्छा असणाऱ्या मनुष्यांनी कधीही तमोगुणाशी संग करू नये, कारण सुखाची कार्ये ही धर्म अर्थ नियंत्रित कामतृप्ती आणि अंतिम मोक्ष या तत्वांच्या साक्षात्काराच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत. धर्म अर्थ आणि काम मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी मोक्षाचा विचार मनुष्याने अतिशय गंभीरपणे केला पाहिजे. कठोर प्राकृतिक नियम अर्थात मृत्यूकडून इतर तीन पुरुषार्थांचा विनाश केला जातो. धर्माचा विनाश मृत्यूकडून होत नाही. पुढे सांगतात की भगवंताच्या चरण कमळांच्या अंगुष्ठांची सदैव सेवा करणारे भक्त सकाम करणे कर्मे करण्याच्या दृढ क्लिष्ट इच्छाग्रंथी सहजपणे छेदू शकतात. हे कार्य अति दुष्कर असल्याने ज्ञानी आणि योगी यांच्यासारखे अभक्त जरी इंद्रिय तृप्तीच्या लाटा थांबवण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना ते करणे शक्य होत नाही. म्हणून वसुदेव पुत्र भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा हा एकच मार्ग आहे. कारण अज्ञानाच्या सागरामध्ये अनेक भयंकारी मगरी विचरण करीत असल्याने तो पार करणे अतिशय कठीण आहे. हा सागर पार करण्यासाठी जरी अभक्त कठोर तपस्या करीत असले तरी तुला आमचा उपदेश आहे की तू भगवंतांच्या चरणकमळांचा केवळ आश्रय घ्यावा, कारण त्यांचे चरणकमळ म्हणजे सागर पार करविणाऱ्या नौकेसमान आहे. भवसागर अतिशय दुस्तर असला तरी भगवत चरणांचा आश्रय घेतल्याने सर्व संकटांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आणि अशा प्रकारे चतुष्कुमारांनी त्यांना हा आध्यात्मिक ज्ञानाचा साठा दिला. मग पृथ्वी महाराजांनी ज्या ब्राह्मणांचं चतुष्कुमारांचं अतिशय उत्कृष्टरित्या पूजा केली, त्यांचा आदर आतिथ्य केलं आणि त्यांच्या त्या आदर आतिथ्यावर प्रसन्न होऊन चतुष कुमारांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि ते आपल्या स्थानी निघून गेले. आणि ज्यावेळी हे ज्ञान त्यांना त्या चतुष कुमारांकडून प्राप्त झालं, तर भौतिक प्रगतीच्या पलीकडे असणाऱ्या परम ब्रह्मानंदाचा शाश्वत सेवक म्हणून त्यांनी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. चांगलं उदाहरण दिलं गेलं की ऋतू महाराजांनी कशा प्रकारे एवढं सर्व करून देखील आपली वृत्ती बनवून ठेवली. इथे ते वर्णन करतात की आपल्या अखिल समृद्ध संपन्न साम्राज्यामुळे अति ऐश्वर्यशाली झालेल्या ऋतू महाराजांनी गृहस्थ आश्रमी म्हणून स्वगृही वास केला. आपल्याकडील ऐश्वर्यांचा उपभोग स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी करण्याची किंचितशी प्रवृत्ती त्यांच्या ठाई नसल्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीने प्रभावित न होणाऱ्या सूर्याप्रमाणे अनासक्त राहील. भक्तिमय सेवेच्या अंतर्गत मुक्तावस्थेत स्थित असलेल्या ऋतू महाराजांनी केवळ सकाम कर्मी केली इतकेच नव्हे, तर आपली पत्नी अर्ची हिच्यापासून पाच पुत्रांनाही जन्म दिला. त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या सर्व पुत्रांना उत्पन्न केले. विजिताश्व, धूम्रकेश, हरियक्ष्व, द्रविण, द्रकम हे त्यांचे पुत्र होते. आणि या पुत्रांना आपली सत्ता चालू ठेवावी यासाठी त्यांनी इतर सर्व ग्रहांवर शासन करणाऱ्या लोकमानांची सर्व गुण धारण केले. पुढे सांगतात की ऊर्ध्व, मध्य आणि अधो लोक अशा तीन लोकांमध्ये ऋतू महाराजांच्या कीर्तीचे उच्च स्वराने गायन करण्यात येतात. आणि प्रभू रामचंद्रांच्या कीर्ती समान मधुर असणारी त्यांची कीर्ती सर्व स्त्रियांनी आणि संत पुरुषांनी ऐकली. पृथ्वीचे सम्राट महात्मा ऋतू महाराज यांनी जेव्हा पाहिलं की आपण वृद्ध झालो आणि जीवनाच्या अंतिम चरणासाठी आपण पोहोचलो, त्यावेळी त्यांनी धर्मतत्वानुसार प्रत्येकाला उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आणि भगवंताशी असलेल्या पूर्ण सुसंवादामुळे त्यांच्या आज्ञांचे अचूक पालन केल्यानंतर आपल्या पुत्रांना पृथ्वीच्या स्वाधीन केले. पृथ्वीला पृथ्वींची कन्या मानण्यात येते म्हणून जिला धरा म्हटलं जातं तर तिला पृथ्वी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी शोकमग्न आणि राजाच्या विरहाच्या विलाप करणाऱ्या प्रजेच्या संगतीचा त्याग केला आणि तपस्या करण्यासाठी केवळ पत्नी समेत वनगमन केले. कौटुंबिक जीवनातून निवृत्त झाल्यानंतर ऋतू महाराजांनी निवृत्त जीवनाच्या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन केले आणि वनामध्ये खडतर तपाचरण केले. पूर्वी शासनाचे नेतृत्व करताना जगावर विजय मिळवताना त्यांनी ज्या गांभीर्याने कार्य केले होते त्याच गांभीर्याने त्यांनी वनातील जीवनाची कार्य आचरली. तपोवनामध्ये ऋतू महाराजांनी कधी कधी कंद, कधी मुळे खाल्ली, कधी फळे खाल्ली, कधी शुष्क पाने खाल्ली, तर काही आठवड्यांसाठी केवळ पाणीच पिले. शेवटी ते केवळ वायू श्वसन करूनच झुकले. वानप्रस्थ जीवनाच्या नियमांचे असेच श्रेष्ठ ऋषीमुनींच्या चरणचिन्हांचे अनुसरण करीत ऋतू महाराजांनी ग्रीष्म ऋतूमध्ये पाच प्रकारच्या उष्णतादायक पंचाग्नी प्रक्रियेचा स्वीकार केला. वर्षा ऋतूमध्ये त्यांनी स्वतःला मुसळधार पावसात भिजविले आणि शिशिर ऋतूमध्ये स्वतःला पाण्यामध्ये आकंठ बुडविले. तसेच ते केवळ भूमीवर शयन करीत असत. आपली वाचा इंद्रिय नियंत्रित करण्यासाठी, वीर्यस्थलन न होऊ देण्यासाठी आणि शरीर अंतर्गत अभिसरण करणारा प्राणवायू नियंत्रित करण्यासाठी ऋतू महाराजांनी या सर्व प्रकारच्या खडतर तपश्चर्या केल्या. भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करणे हेच त्यांचे तपाचरणामागील एकमेव उद्देश होते. त्यांच्या मणी इतर कोणताही हेतू नव्हता. त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की हा श्लोक वाचल्यानंतर लोकांच्या मनामध्ये विचार येईल, एवढ्या तपस्या आम्हाला भगवंताला प्राप्त करण्यासाठी आत्ता कराव्या लागतील का. तर तात्पर्याची सुरुवात करतानाच प्रभुपाद सांगतात की कलियुगासाठी पुढील गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय आहे? हरेर्नाम 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 एव केवलम कलव नास्त्येव 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 गतीर अन्यथा. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होण्यासाठी मनुष्याने दिवसातील 24 तास सातत्याने भगवान नामाचा जप केला पाहिजे. हा मार्ग न स्वीकारणे दुर्दैवी लोक हिंदू ध्यान प्रक्रियेचा मार्ग अवलंबण्यास प्राधान्य देतात. ते तपश्चर्याच्या इतर मार्गांचाही स्वीकार करीत नाहीत. तथापि वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्याने शुद्ध होण्यासाठी वर वर्णिलेल्या कठोर तपासनाची प्रक्रिया स्वीकारावी अथवा भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी सांगण्यात आलेली भक्तिमय सेवेची प्रक्रिया स्वीकारावी. कृष्ण भावना भावित मनुष्य हा सर्वाधिक बुद्धिमान होय, कारण कलियुगामध्ये कठोर तपाचरण करणे मुळीच शक्य नाही. आपण केवळ श्री चैतन्य महाप्रभू सारख्या महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारे. त्यांनी आपल्या शिक्षाष्टकम नामक प्रार्थनेमध्ये म्हटले आहे की परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तन. भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा विजय असो. त्यांचे नाम अगदी प्रारंभापासूनच मनुष्याच्या हृदयाचे शुद्धीकरण करून त्याला त्वरित मुक्त करते. ऋतू महाराजांनी दिवसातील 24 ही तास धर्मतत्वानुसार विविध विधानांचे काटेकोर पालन करीत सर्वतो भवे भक्तिमय सेवेमध्ये रममान झाले. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे प्रेम व भक्ती क्रमाक्रमाने विकसित होऊन अटळ तथा स्थिर झाले. नियमित भक्तिमय सेवा केल्यामुळे ऋतू महाराजांचे मन शुद्ध आणि दिव्य झाले आणि म्हणून ते भगवंताच्या चरण कमलांचे निरंतर स्मरण करू शकले. त्यामुळे ते सर्व प्रकारे संशयातीत होतात येईल असे परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण अनासक्ती प्राप्त करू शकते. अशा प्रकारे ते विद्या अहंकार आणि जीवनविषयक भौतिक संकल्पनेच्या बंधनातून मुक्त झाले. मामचे योग अविविचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समयदृष्ट्या ब्रह्मभूजाय कल्पते. हा भगवद्गीतेतला श्लोक आहे आणि त्याचा दृष्टांत म्हणजे हे ऋतू महाराजांचं चरित्र आहे. जो अनन्य भावाने भगवंतांचं स्मरण करतो तो निश्चित रूपानं या 3 गुणांपासून मुक्त होतो. ऋतू महाराजांच्या पत्नीचे नाव अर्ची असे होते आणि ती आपल्या पती समेत वनात गेली. ती राणी असल्यामुळे तिचे शरीर अत्यंत कोमल होते आणि वनात राहण्यास पात्र नव्हते. तरी तिने स्वेच्छेने आपले चरण कमळ भूमीवर टेकविले. महाराणी अर्चीला असे कष्ट सहन करण्याची सवय नव्हती. तरीही महान ऋषींप्रमाणे वनात राहण्याच्या नियमांचे पालन करण्यास तिने पतीचे जीवन अनुसरले. ती भूमीवर शयन करीत असे आणि केवळ फळे फुले आणि पाणी भक्षण करीत असे आणि अशी दैनंदिन कृत्य करण्यासाठी ती योग्य नसल्यामुळे तिचे शरीर हळूहळू अत्यंत क्लिष्ट आणि दुबळे झाले. असे असूनही आपल्या पतीची सेवा करण्यास तिला जो आनंद मिळत असे त्यामुळे तिला कधीच दुःख वाटले नाही. अर्चीने जेव्हा पृथ्वीवर आणि आपल्यावर दया केलेल्या आपल्या पतीचे सर्व जीवन लक्षणे समाप्त झालेली आहेत हे पाहिले तेव्हा तिने काही काळासाठी पतिवियोगामुळे विलाप केला आणि नंतर एका पर्वत शिखरावर सीता रचून त्यावर आपल्या पतीचा देह ठेवला. त्यानंतर राणी अर्चिने आवश्यक ती दहन कृत्य पार पाडून पतीला उदकांजली अर्पण केली. तत्पश्चात तिने नदीत स्नान केले आणि आकाशामधील विविध ग्रहलोकात स्थित असणाऱ्या विविध देवतांना प्रणाम केला. तिने पुढे तिथेच प्रदक्षिणा घातली आणि आपल्या पतीच्या चरण कमलांचे चिंतन करीत अग्नि ज्वाळांमध्ये तिने प्रवेश केला. श्रेष्ठ सम्राट भृगुंची एकनिष्ठ पत्नी महाराणी अर्चिने केलेले हे शौर्यशाली कार्य पाहून आपल्या पती समवेत सहस्त्र देवभार्या तिची स्तुती करू लागल्या. अर्चीच्या या वीरकृत्यामुळे देवभार्या तिच्यावर अतिशय संतुष्ट झाल्या. त्या शुभशमयी सर्व देव मंदार पर्वताच्या शिखरावर उपस्थित होते आणि त्यांच्या सर्व भार्या चितेवर पुष्पवृष्टी करीत होत्या. पुष्पवर्षाव करीत असताना त्या सर्व देवांगना परस्पराशी बोलू लागल्या. अहो इयम वधू धन्या च जैव बहुजाम पती सर्वात्मना पतिम भेजे यज्ञेश श्री वधू वीव. महाराणी अर्चीचा जय जयकार असो. जगातील सर्व राजांचे श्रेष्ठ सम्राट पृथ्वी महाराजांचा महाराज यांची पत्नी महाराणी अर्चीने काया वाचा आणि मनाने आपल्या पतीचे सर्वतोभावे सेवा केली आणि भाग्यदेवता लक्ष्मी देवी परम भगवान यज्ञेश अर्थात श्री विष्णूंची जशी सेवा करते अगदी तशीच अर्ची देखील सेवा करत होती हे आम्ही पाहू शकतो. ही पतिव्रता स्त्री अर्ची आपल्या अचिंत पुण्यकर्माच्या बळावर अद्याप आपल्या पतीच्या मागोमाग ऊर्ध्व दिशेने आमच्या दृष्टीच्याही पलीकडे कशी जात आहे ते जरा पहा. या भौतिक जगामध्ये प्रत्येक मनुष्य अल्पायुष्य आहे, परंतु भक्तिमय सेवा करणारे लोक वस्तुता मोक्षपथावर चालत असल्यामुळे स्वगृही अर्थात भगवतधामी परत जातात. अशा लोकांसाठी काहीच अप्राप्य वा अनुपलब्ध नसते. जो मनुष्य या भौतिक जगामध्ये अतिशय संघर्ष करावा लागेल अशी कार्य करतो आणि दुःखातून मोक्ष प्राप्तीसाठी साधनमूळ ठरणारा मनुष्य जन्म मिळूनही सर्व कर्म करण्याचे दुष्कर कार्य हाती घेतो त्याची फसवणूक झालेली असते म्हणून तो आत्मद्वेषी असल्याचे मानले पाहिजे. आणि पुढे मग मैत्रीच्या दिवशी सांगतात की स्वर्गनिवासी देवांच्या भार्या अशा रीतीने परस्परांशी बोलत असताना महाराणी अर्ची तिचे पती आणि सर्वश्रेष्ठ आत्मशास्त्रकारी पुरुष असलेल्या पृथ्वी महाराजांनी जो ग्रहलोक प्राप्त केला त्याच ग्रहलोकी ती गेली. त्यापुढे ह्याची फलश्रुती ते सांगतात मैत्रीय ऋषी. जो मनुष्य श्रद्धेने आणि दृढ निश्चयाने पृथ्वी महाराजांच्या महान चरित्राचे वर्णन करताना ते चरित्र स्वतः पठन करतो, स्वतः ऐकतो अथवा इतरांना ऐकवितो तो पृथ्वी महाराजांनी प्राप्त केलेला ग्रहलोक निश्चितपणे प्राप्त करतो. दुसऱ्या शब्दात असा मनुष्य देखील भगवत धामाला प्राप्त करतो. पृथ्वी महाराजांचे चरित्र श्रवण करणारा मनुष्य ब्राह्मण असल्यास ब्राह्मणी सामर्थ्याने परिपूर्ण होतो, क्षत्रिय असल्यास जगाचा राजा होतो, वैश्य असल्यास इतर वैश्यांचा आणि असंख्य पशूंचा स्वामी होतो आणि शूद्र असल्यास सर्वोत्तम भक्त होतो. स्त्री असो वा अथवा पुरुष असो, जो कोणी अत्यंत आदराने पृथ्वी महाराजांचे हे वर्णन श्रवण करतो तो संततीहीन असल्यास त्याला अनेक मुले बाळे होतील आणि निर्धन असल्यास सर्वात धनसंपन्न. तसेच ही कथा तीन वेळा ऐकणारा मनुष्य समाजामध्ये अप्रसिद्ध असल्यास अतिशय कीर्तिमान होईल आणि मूर्ख असल्यास श्रेष्ठ विद्वान होईल. दुसऱ्या शब्दात पृथ्वी महाराजांची कथा अत्यंत शुभ वा पावन असल्यामुळे ती मनुष्यांच्या सर्व अशुभांचे निवारण करते. पृथ्वी महाराजांची कथा ऐकल्याने मनुष्य श्रेष्ठ होतो, त्याचे आयुष्य वाढते, त्याला स्वर्गप्राप्ती होते, तो या कलियुगातील सर्व दोषांचा प्रतिकार करण्यास समर्थ होतो. या व्यतिरिक्त तो धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची वृद्धी करू शकतो. म्हणून या भौतिकवादी मनुष्याला या गोष्टीमध्ये स्वारस्य आहे त्याने पृथ्वी महाराजांच्या जीवनचरित्राचे श्रवण आणि पठन करावे हे सर्वथैव योग्यच आहे. विजय आणि सत्ता सामर्थ्य प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या राजाने आपल्या रथावर आरूढ होण्यापूर्वी जर पृथू आख्यानाचे 3 वेळा श्रवण कीर्तन केले तर सर्व मांडलिक राजे ज्याप्रमाणे पृथू महाराजांना करभार प्रदान करीत त्याप्रमाणे सर्व विरुद्ध पक्षीय राजे केवळ त्याच्या आज्ञेवरून त्याला आपोआपच सर्व प्रकारचे करभार प्रदान करते. मुक्तान्य संगो भगवत अंत्यमलाम भक्ती मुदुन्महन वैनस्य चरितम पुण्य शुणिया व पठेया. भक्तिमय सेवेच्या विविध विधींचे आचरण करणारा शुद्ध भक्त दिव्य कृष्ण भावनेमध्ये परिपूर्ण तल्लीन झालेला असल्यामुळे दिव्य स्तरावर स्थित असेल. परंतु त्याने देखील भक्तिमय सेवा करताना पृथू महाराजांची कथा ऐकली वाचली पाहिजे आणि ती ऐकण्यास इतरांना प्रवृत्त केले पाहिजे. हे विदुर, मनुष्याची भक्तिभावना वृद्धिंगत करणारे हे पृथू महाराजांचे चरित्र अशा प्रकारे मी तुला शक्य तितके वर्णन करून सांगितले आहे. जो कोणी या लाभांचा उपयोग करून घेतो तो पृथू महाराजांप्रमाणे भगवत धामास परत जातो. जो कोणी अत्यंत आदरपूर्वक आणि श्रद्धापूर्वक पृथू महाराजांच्या कार्याचा इतिहास नियमितपणे वाचतो, श्रवण करतो आणि वर्णन करतो, त्याची भगवंताच्या चरणकमळावरील अटळ निष्ठा आणि आकर्षण निश्चितपणे वृद्धिंगत होते. भगवंताचे चरणकमळ म्हणजे अज्ञानाचा सागर पार करता येईल अशा नौके समान आहे. तर हे झालं पृथू महाराजांचं आख्यान आणि त्याची फलश्रुती देखील सांगितलेली आहे. तर जो कोणी व्यक्ती आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू इच्छितो आणि भगवत नावाची प्राप्ती करू इच्छितो त्या व्यक्तीसाठी पृथू महाराजांचं आख्यान हे सर्वतोपरी सुश्राव्य आहे. आणि त्याची फलोप्रती अशी आहे की जो व्यक्ती जसं सांगतात दुसऱ्या अध्याया दुसऱ्या स्कंदामध्ये की अकामो सर्व काम वा मोक्ष काम उदाहरण, तुमच्याकडे काही इच्छा असो किंवा इच्छा नसो पण जर भगवत भक्ती तीव्रतेने जर तुम्ही केली तर निश्चित रूपाने तुम्ही भगवत नाम प्राप्त करू शकता. त्यामुळं जर तुमच्याकडे सर्व कामना जरी असतात जसं इथं लिहिलं जातं की ज्याच्या भौतिक इच्छा आहे आणि त्या त्याला परिपूर्ण करायची असते तर त्याने हे करावं. पृथू महाराजांचं चरित्र वाचलं तर पृथू महाराजांचं चरित्र वाचनानं हृदयाची शुद्धी होऊन अवांछित गोष्टी नष्ट होते आणि सत्यशेवटी पृथू महाराजांनी जे धाम प्राप्त केलं ते धाम तुम्ही प्राप्त करू शकता. त्यानंतर मैत्रेय ऋषी पुढे जाऊन पृथू महाराजांच्या वंशाचं वर्णन करतात की त्यांचा जो विजिताश्व हा राजा हा मुलगा होता त्याला पुढे त्यांनी सम्राट बनवलं आणि त्यांना आपल्या छोट्या भावांना अनेक वेगवेगळ्या राज्यांचे राजा म्हणून पाठवले. विजिताश्व याने त्याचा जो हरियक्ष बंधू होता त्याला पूर्वेचं राज्य देऊन टाकलं, धूम्रकेशूला दक्षिणेचं, द्वेताला पश्चिमेचं आणि द्रविणला उत्तरेचं राज्य दिलं. आणि पूर्वकाळी विजिताश्वने इंद्राला जिंकल्यामुळं त्याला अंतर्धान हे नाव मिळालं आणि त्याची पत्नी जी होती तिचं नाव शिखिंडी होतं. त्या शिखिंडीपासून त्याला 3 पुत्र झाले, पावक, पवमान आणि शुकी. हे तिघेही पूर्वकाळी अग्निदेव होते पण वशिष्ठांच्या शापामुळं ते अंतर्धानचे पुत्र म्हणून जन्माला आले. ते तिघेही अग्निप्रमाणे शक्तिशाली होते आणि योगसिद्धीच्या प्राप्तीद्वारे ते पुन्हा अग्निदेवाच्या मूळ रूपाला त्यांनी प्राप्त केलं होतं. अंतर्धानाची दुसरी एक पत्नी होती जिचं नाव नभस्वती होतं आणि ह्या पत्नीपासून त्यांना हवीवर्धन नावाचा पुत्र झाला. आपल्या पित्याप्रमाणेच त्यांना देखील भगवतदान प्राप्त केलं आणि अंतर्धानचा जो पुत्र होता अभिवर्धन नवस्पतीपासून तो पुढे सम्राट बनला आणि त्याची पत्नी जी हवी ध्यानी होती तिच्यापासून त्याला बर्हिषक गय शुक्ल कृष्ण सत्य आणि चितव्रताचे सहा पुत्र झाले. हविवर्धनाचा जो बर्हिषक नामक जो पुत्र होता तो अतिशय शक्तिशाली आणि विविध प्रकारची सकाम कर्म करण्यामध्ये यज्ञ करण्यामध्ये अतिशय कुशल होता आणि अष्टांग योगाच्या अभ्यासात तो देखील निष्णात होता. त्याच्या अंगी असणाऱ्या श्रेष्ठ गुणांमुळे तो प्रजापती म्हणून देखील प्रख्यात झाला. बहिष्कताने पूर्ण जगभर अनेक यज्ञ संपन्न केले. आणि हाच बहिष्क राजा पुढे प्राचीन बहिष्क म्हणून ओळखला जातो. त्याचं लग्न समुद्राची जी कन्या शतद्रुती आहे तिच्याशी झालं. या काश्मी बहिष्क राजाला त्याच्या शतद्रुती पत्नीपासून 10 पुत्र झाले आणि ते सर्वजण धार्मिकतेने सारखे संपन्न होते आणि त्यांना प्रचेतास म्हणून ओळखलं जात. पित्याने जेव्हा प्रचेतांना विवाह करून प्रजोत्पादन करण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांनी समुद्रामध्ये प्रवेश केला आणि 10,000 वर्षापर्यंत तपस्या केली. अशा प्रकारे त्याने अखिल तपश्चर्येचे स्वामी असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली. आतापर्यंतच्या सर्व उपाख्यानामध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या वेळी प्रजापतींनी त्यांच्या पुत्रांना प्रजोत्पादनासाठी सांगितलं अगदी ब्रह्मदेवापासून आता ह्या प्रचेतापर्यंत सर्वांनी काय कोणता मार्ग पहिल्यांदा अवलंबला? तपश्चर्या. आजकाल मुलं सुखून जन्माला येतात, सुखी वेळा जन्माला येतात. आई बाबा त्यासाठी कुठलीही तपस्या करत नाही आणि जे सुखून जन्माला आले ते काय करणार आयुष्यामध्ये? कारणच चुकीचं आहे तर करणार का? चुकाच करणार. पूर्वी गर्भधारण संस्कार व्हायचा, तो संस्कार होण्यापूर्वी काही व्रत पालन केले आणि त्यामुळे उत्तम संतती जन्माला येणार. आता काय होत आहे? केवळ इंद्रिय तृप्तीसाठी मुलांना जन्माला लागत नाही आणि नंतर मग डोके हात मारत असतात, विचार करतात हे एकच भोगताना मुश्किल झाले, दुसऱ्यांनी जन्माला घालायचं काम म्हणून एकच बस झालं, एवढं शक्य तेवढं बस झालं. कारण व्रत वैकल्य नाही, जीवनामध्ये तपस्या नाही, त्यामुळे आंतरिक शुद्धी नाही, मग जन्माला काय येणार? शास्त्रांमध्ये तुम्हाला इंद्रिय तृप्ती करायची जरी असली तर त्या इंद्रिय तृप्तीसाठी देखील तुम्हाला तपस्या करावी लागत. केवळ आसुरी इवन आसुर देखील त्या काळी तपस्या करायचे. आणि आजकाल सामान्य व्यक्ती देखील आसुरी प्रवृत्तीचाच बनलेला आहे, जो इंद्रिय भोगांसाठी कुठल्याही प्रकारची तपस्या न करता केवळ इंद्रिय भोग करू शकतो. आणि परिणामी काय होतं? मग कुत्र्या मांजरांसारखी प्रजोत्पादन होऊन जातात आणि त्यांच्या जन्मामुळे केवळ शोकच शोक प्राप्त होतो. म्हणून कुठलीही गोष्ट करण्यासाठी तपस्या करणं आवश्यक आहे आणि ती तपस्या कशासाठी? तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. आणि हे प्रचेता ज्यावेळी तपस्या करण्यासाठी जात होते तर त्यांची भेट भगवान शिवांशी झाली. कारण भगवान शिवांना देखील प्राप्त करणं किंवा त्यांचं दर्शन करणं हे तितकं सोपं नाही आहे. इथे विदुर प्रश्न विचारतात मैत्रिणींना की या भौतिक देहामध्ये बद्ध झालेल्या शिवांचा भगवान शिवांशी व्यक्तिगत संपर्क घडणे खरोखर कठीण आहे. किंचितही भौतिक आसक्ती नसणाऱ्या महान ऋषींनाही त्यांच्याशी संपर्क होत नाही आणि हे महान ऋषी त्यांचा प्रत्यक्ष संग प्राप्त करतात यावा यासाठी सदैव ते ध्यानमग्न असतात. केवळ भगवान श्री विष्णूंच्या तुलनेत दुय्यम असणारे आणि सर्वाधिक सामर्थ्यशाली देव असणारे भगवान शिव आत्माराम आहेत. त्यांनी आकांक्षा कराव्या अशी कोणतीही गोष्ट भौतिक जगात नसली तरी भौतिक जगातील लोकांच्या कल्याणार्थ सर्वत्र कार्य करण्यात ते सदैव व्यस्त असतात आणि त्यांच्या समवेत देवी काली आणि देवी दुर्गा यांसारख्या त्यांच्या भयंकर शक्तींचा सहवास असतो. त्यामुळे मैत्रेय त्यांना सांगतात की हे विदुरा, राजीवळीचे हे सर्व पुत्र अतिशय पुण्यशाली असल्यामुळे पित्याचे शब्द अतिशय गांभीर्याने त्यांनी घेतले आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी त्यांनी पश्चिमेला प्रयाण केलं. आणि ज्यावेळी ते पश्चिमेला जात होते त्यावेळी त्यांनी मार्गावर अतिशय विशाल जलाशय पाहिला आणि त्या जलाशयाचं पाणी इतकं निर्मळ आणि शांत होतं जसं की एखादा प्रसन्न जितात्मा ऋषी असतो त्याच्या मनाप्रमाणे त्या तलावाचं पाणी शांत होतं त्या सरोवरात. आणि त्या त्या सरोवरामध्ये राहणारे जलचर देखील अतिशय शांत होते आणि त्या विस्तीर्ण जलाशयामध्ये अनेक प्रकारची कमळे होती, काही निळी होती, काही लाल होती, काही रात्री फुलणारी होती, काही दिवसा फुलणारी होती आणि एकूणच ते पूर्ण कमळाने भरलेलं सरोवर होतं. त्याच्यामध्ये हंस, सारस, चक्रवा, कारंड असे सुंदर जलचर पक्षी जलक्रीडा करत होते. जलाशयाच्या चारू बाजूंना अनेक सुंदर वृक्ष वेली भरल्या होत्या, मस्त भ्रमरांचा गुंजराव चालला होता. सुमधुर गुंजरावामुळे वृक्ष अत्यंत झालेले दिसत होते आणि कमळकोशातील परागा हे वायूच्या योगाने वातावरणात पूर्णपणे विखुरलेले दिसत होते. एकंदरीत पूर्णपणे उत्सवाचं वातावरण तिथे निर्माण झालं होतं. जेव्हा ते राजपुत्र आणि मृदंग पणवादी वाद्यांचा ध्वनी तसेच तबला असे कर्णभर संगीत ऐकले त्या ठिकाणी त्यावेळी ते अतिशय विस्मित झाले. त्याचवेळी आपल्या सहचरांसमवेत त्या सरोवरातून बाहेर येणाऱ्या देवश्रेष्ठ भगवान शंकरांचे दर्शन घडण्याचे भाग्य प्रचेतांना लागले. भगवान शिवांची अंगकांती तप्त सुवर्णा समान होती. कशाचे दिसायला? तप्त सुवर्णा समान. कंठ निळा होता आणि ते त्रिनेत्रांनी युक्त होते. ते आपल्या त्रिनेत्रांनी भक्तांवर कृपादृष्टीचा वर्षाव करत होते. त्यांची स्तुती करणारे अनेक संगीतकार त्यांच्या समवेत होते. रक्षेत्यांनी भगवान शिवांना पाहताच मोठ्या आश्चर्याने त्यांना वंदन केले आणि त्वरित त्यांच्या चरणकमळांना साष्टांग प्रणिपात केला. भगवान शिव प्रचेतांवर अत्यंत प्रसन्न झाले कारण ते पुण्यवंतांचे आणि शीलसंपन्न व्यक्तींचे सदैव संरक्षण करतात. राजपुत्रांवर अतिशय संतुष्ट झाल्यामुळे त्यांनी पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला. इथून पुढे शिवजी अतिशय सुंदर शब्दांमुळे भगवंताचं गुणगान करतात आणि तेच गुणगान इथे रुद्रगीत म्हणून प्रसिद्ध आहे. इथे आपल्याला कळतं की भगवान शिव देखील भगवान श्रीविष्णूंच्या भक्तीमध्ये कसे निरंतर रममान आहे आणि ते कुणावर प्रसन्न होत. इथे सांगताय की तुम्ही सर्वजण प्राचीनवरी राजाचे पुत्र आहात आणि मी तुमचे कल्याण इच्छितो. तुम्ही काय करणार आहात हेही मला माहीत आहे आणि म्हणून तुमच्याजवळ केवळ अनुग्रह करण्यासाठीच मी तुम्हाला दर्शन देत आहे. भगवान शिव पुढे म्हणाले की भौतिक प्रकृती जीव तसेच अस्तित्वातील यशयावत वस्तूंचे नियंत्रक असणाऱ्या भगवान श्री कृष्णांना जो कोणी शरण जातो तो मला निश्चितच फार प्रिय आहे. कोण प्रिय आहे त्यांना? लोकांनी का जागे आहेत ना? कोण प्रिय आहे भगवान शिवांना? मला म्हणते कमी ऐकू येते. हा जो कोणी भगवान श्रीकृष्णांचे शरण घेतो तो मला प्रिय आहे म्हणतात. आणि शरण कोण घेतो व्यक्ती? अतिशय दुर्लभ असतो तो या जगामध्ये. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यंते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. जो सर्वस्वी जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे कारण आहे आणि सर्व काही त्यांच्यापासून उत्पन्न होतं असा महात्मा शिवजींना प्रिय आहे. जो मनुष्य पुढे लक्ष देऊन आहे, जो मनुष्य 100 जन्मांसाठी आपली विहित कर्तव्य योग्य रीतीने पार पडतो तो ब्रह्मदेवांचे पद प्राप्त करण्यास पात्र होतो. कोण व्यक्ती? जो व्यक्ती 100 जन्म, एक जन्म नाही 100 जन्म विहित कर्मांचं किंवा विहित धर्माचं पालन करतो तो ब्रह्मानंद. त्यानंतर त्याने अधिक प्रगती केल्यास तो शिवांकडे जाऊ शकतो. आणि जो मनुष्य विशुद्ध भक्ती सेवमय सेवा करून सरळ भगवान श्री कृष्ण किंवा श्री विष्णूंना शरण जातो तो त्वरित आध्यात्मिक ग्रहलोकांची प्राप्ती करतो. भगवान शिव आणि अन्य देवता या प्राकृतिक विश्वाच्या विनाशानंतर ते चिन्मय काम प्राप्त करतात. तुम्ही सर्वजण भगवत भक्त आहात आणि म्हणून साक्षात भगवंता समान सन्माननीय आहात हे मी जाणतो. अशा प्रकारे भक्तही माझा आदर करतात आणि मी त्यांना प्रिय आहे हे मला ज्ञात आहे. म्हणून भक्तांना मी जितका प्रिय आहे तितका प्रिय अन्य कोणीही असू शकत नाही. आता मी तुम्हाला दिव्य शुद्ध आणि मंगलमय मंत्र सांगतो आणि तो मंत्र म्हणजे जीवनाचे अंतिम ध्येय प्राप्त करू इच्छिणाऱ्या मनुष्याने म्हणावयाची सर्वोत्तम प्रार्थना आहे. मी या मंत्राचे उच्चारण करताना कृपया तुम्ही ते ध्यानपूर्वक ऐका असं शिवजी प्रजनांना सांगतात. आणि या 32व्या श्लोकापासून 33व्या श्लोकापासून शिवजी त्यांचं रुद्रगीत सुरू करतात. भागवत मानलंय का प्रत्येकाने? नाही ना?
आपल्याकडे हे आहे का प्रोजेक्टर आहे? लॅपटॉप पण असेल तुमच्याकडे? किती वेळ लागेल तुम्हाला सर्व अरेंज करा? तोपर्यंत मी थोडं
हे रुद्रगीत जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे की स्वतः भगवंतांनी त्यांचं श्रेष्ठत्व हे शिवांच्या मुखातून प्रतिपादित केलेलं. जनरली काय होतं की लोक शिवजींना कृष्ण मानतात, विष्णू मानतात, त्यांनाच सर्वश्रेष्ठ मार्ग पण तसं नाही. शिवजी हे भगवंताचे अनन्य भक्त आहे म्हणून पद्मपुराणामध्ये सांगितलं जातं. इव्हन श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदात देखील वर्णन केलेलं आहे की निम्नगाणां यथा गंगा देवतानां अच्युतो यथा देवर्षीणां नारद तथा वैष्णवानां शंभू होता. की निम्नगाणां यथा गंगा जशी गंगा सर्व नदींमध्ये सर्वश्रेष्ठ आहे देवतांमध्ये अच्युत भगवान श्रेष्ठ आहे आणि देवक्षीमध्ये नारद श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे वैष्णवांना शंभू तथा सर्व वैष्णवांमध्ये शिवजी श्रेष्ठ आहे. कारण शिवजींना सर्वात प्रिय कोण जर असेल तर भगवान श्रीकृष्णांचे भक्त प्रिय आहे आणि म्हणून ते पुढे सांगता येत
प्रभुपाद
वर्णन करतात वैष्णवानां यथा शंभू भगवान शिव सर्वोत्तम भक्त आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सर्व भक्त हे भगवान शिवांचेही भक्त आहे. वृंदावनात शिवांचे गोपीश्वर नामक मंदिर आहे. गोपी केवळ भगवान शिवांचीच नव्हे तर कात्यायनी आणि दुर्गेची पूजा करीत असत परंतु स्त्री भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करणे हेच त्यांचे त्या पूजनाचे उद्देश होते. भगवान श्रीकृष्णांचा भक्त शंकरांचा अनादर करीत नाही तर सर्वश्रेष्ठ कृष्ण भक्त म्हणून त्यांची तो आराधना करतो. म्हणून भगवत भक्त जेव्हा शिवोपासना करतो तेव्हा तो आपल्याला कृष्ण कृपा प्राप्त व्हावी अशी भगवान शिवांकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे तो शिवांकडेही ऐक लाभांची कामना करत नाही. भगवद्गीतेत 7व्या अध्यायात 20व्या श्लोकात असे म्हटले आहे की लोक सांसारिक लाभांसाठी सामान्यपणे देवतांची पूजा करतात. कामेश्वरांची अन्य देवता भौतिक काम वासने प्रेरित करून ते देवतांची उपासना करतात परंतु भक्त कधी कामाने प्रेरित होत नसल्यामुळे तो देवोपासना करीत नाही. हाच भक्ताला आणि असुराला भगवान शिवांविषयी असणाऱ्या आदरामधील भेद आहे. असुरांना शिवांप्रती आदर का आहे तर त्यांना त्यांच्यापासून काहीतरी हवंय आणि भगवत भक्ताला काय हवंय भगवंताची भक्ती आहे आणि ती भक्ती केवळ शिवजींच्या कृपेमुळेच प्राप्त होते. आणि शिवजींना भगवत प्रेमाचे भंडारी म्हणून ओळखलं जात. काय म्हणून ओळखलं जात? जर तुम्हाला भगवत प्रेम प्राप्त करायचं असेल तर शिवजींची कृपा आवश्यक आहे. त्यांच्या कृपेशिवाय भगवंतांची भक्ती आणि त्यांचं प्रेम हे प्राप्त होऊ शकत नाही. भगवान शिव महान भगवत भक्त असल्यामुळे ते सर्व भगवत भक्तांवर प्रेम करतात. ते प्रसिद्धांना म्हणतात की तुम्ही सर्वजण भगवत भक्त असल्यामुळे माझे तुमच्यावर फार प्रेम आहे. त्यांनी केवळ प्रसिद्धांवरच दया किंवा कृपा केली होती असे नव्हे तर कोणताही भगवत भक्त त्यांना अतिशय प्रिय असतो. भक्त त्यांना केवळ प्रिय आहेत असे नव्हे तर ते भक्तांना अगदी परम भगवंता समान आदर देतात. त्याचप्रमाणे भगवंतांचे भक्त देखील भगवान श्रीकृष्णांना सर्वाधिक प्रिय असणारे भक्त म्हणून शंकरांची आराधना करतात. ते स्वतंत्र भगवंत म्हणून त्यांची आराधना करीत नाही. नामापराधापैकी एक अपराध असा आहे की हरी आणि हर यांच्या दोघांच्याही नामांचा जप करणे समानच आहे असा विचार करणे भक्तांनी सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की श्री विष्णू हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि भगवान शिव हे त्यांचे भक्त आहेत. भक्ताला भगवंत इतकाच आणि कधी कधी अधिकच आदर देण्यात आला आहे. स्वतः भगवान श्री रामचंद्रांनी शंकराची पूजा केली आहे. जर भगवंताने भक्ताची पूजा केली असेल तर एका भक्ताने दुसऱ्या भक्ताची भगवंतांसमान पूजा करू नये हा उपरोक्त चर्चेचा निष्कर्ष आहे. उपरोक्त श्लोकामुळे कळून येते की भगवान शिव केवळ औपचारिकता म्हणून असुरांवर कृपा करतात, वास्तविकपणे ते भगवत भक्तावर प्रेम करतात. आता आपण शिवजी सांगितलेली ही जी भगवंताची स्तुती आहे ज्याला रुद्रगीत म्हणून ओळखला जातो, त्याचा प्रत्येक श्लोक वाचू आणि त्याचा अर्थ वाचू, त्याने हे अतिशय उत्तम आहे. आत्मसाक्षात्कारी व्यक्तींसाठी सदैव शुभदायी असल्यामुळे माझ्यासाठी देखील शुभदायी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही दिलेल्या परिपूर्ण उपदेशांच्या योगाने तुम्ही आराध्य आहात, तुम्ही परमात्मा आहात, यात सर्वश्रेष्ठ जीव या रूपातील तुम्हाला माझे सादर नमन असो. त्याच्या तात्पर्यामध्ये सांगतात की भगवंतांची प्रार्थना कशी करावी यासाठी भगवंत जेव्हा त्याला प्रेरित करतात तेव्हा तो त्वरित त्यांची स्तुती करताना प्रारंभी हे प्रभू तुमचा विजय असो असे म्हणतो. भगवंत सर्व आत्मसाक्षात्कारी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्यांची स्तुती केली जाते. वेदांमध्ये खास करून कठोपनिषदात म्हटले आहे की नित्यो नित्याना चेतनश्चेतनाना पुरुषोत्तम भगवंत सर्व जीवांचे प्रधान जीव आहेत. विभिन्न प्रकारचे व्यक्तिगत जीव आहेत, काही या प्राकृतिक जगतामध्ये आहेत तर काही आध्यात्मिक जगतामध्ये आहेत. आध्यात्मिक विश्वातील जीव पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी असतात, त्यांना आध्यात्मिक स्तरावर जीवाला भगवत सेवेचे विस्मरण होत नसते. म्हणून आध्यात्मिक विश्वामध्ये त्यांना परम जीव जीवाच्या तसेच स्वतःच्या व्यक्तिगत स्वरूपस्थितीचे ज्ञान होते. नित्य नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनाम यो विदधातीकानां. भगवंत परिपूर्ण आहेत आणि त्यांची आराधना करणारा मनुष्यही परिपूर्ण होतो असे भगवंत सांगतात. मत्ता स्मृतीर ज्ञानम अपोहनम च. भगवंत प्रत्येकाच्या अंतकरणात परमात्मा रूपाने स्थित आहेत, पण ते भक्तावर अपार दया करतात आणि त्याला असे उपदेश देतात की त्याद्वारे तो अखंडपणे प्रगती करू शकतो. भक्त जेव्हा परिपूर्ण भगवंतांकडून उपदेश स्वीकारतो तेव्हा त्याची दिशाभूल होण्याची शक्यता नसते. हे सत्य भगवद्गीतेत 10व्या अध्यायात भगवंत स्वतः सांगतात. ददामि बुद्धियोगं तं तेन नाम तेन माम येन माम उपयान्ति. भगवंत आपल्या शुद्ध भक्ताला उपदेश देण्यास सदैव तत्पर असतात, जेणेकरून तो भक्तिमय सेवेमध्ये प्रगती करू शकेल. भगवंत सर्वात्मा अर्थात परमात्मा रूपाने मार्गदर्शन करीत असल्यामुळे भगवान शिव सर्वात्मा आत्मने नमः या शब्दांद्वारे त्यांची प्रार्थना करतात. व्यक्तिगत जीवाला आत्मा असे म्हणतात आणि भगवंतांना आत्मा तसेच परमात्मा असे म्हणतात. भगवंत प्रत्येकाच्या अंतकरणात स्थित असल्यामुळे ते परमात्मा म्हणून ओळखले जातात. यास्तव त्यांना साधन नमन केले जाते. या संदर्भात आपण भागवताच्या प्रथम स्कंदामधील कुंतीकृत प्रार्थनेचा विचार करू शकतो. तथा परमहंसाना मुनीना ममलात्मना भक्तियोग विधानार्थम कथम पश्यमि प्रियः. भौतिक जगातील सर्व प्रकारच्या प्रदूषणांपासून पूर्णपणे मुक्त झालेल्या परमहंस अर्थात सर्वोत्तम भक्तांना उपदेश देण्यास भक्त भगवंत सदैव तत्पर असतात. भक्त भक्तिमय सेवेमध्ये कसा दृढपणे स्थित राहू शकतो याविषयी भगवंत सदैव त्याला मार्गदर्शन करीत असतात. त्याचप्रमाणे आत्माराम श्लोकामध्ये असे म्हटले आहे की आत्मारामस्यमय निर्गंथा अभी उरुद्गमे कुर्वन्ति अहेतुकी भक्तिमित्त संभूत गुण. की आत्माराम म्हणजे भौतिक जगामध्ये किंचितही स्वारस्य नसलेले पण त्याच वेळी आध्यात्मिक साक्षात पूर्णपणे प्रयत्नशील असणारे साधक हो. अशा आत्मसाक्षात्कारी पुरुषांच्या सामान्यपणे दोन श्रेणी असतात, साकारवादी निराकारवादी. तथापि निराकारवादी साधक सुद्धा भगवंताच्या व्यक्तिगत दिव्य गुणांकडे आकर्षित झाल्यानंतर भक्त होतात. निष्कर्ष असा आहे की भगवान शिवांना परम भगवान वासुदेवांचा निष्ठावान भक्त म्हणून स्थित राहावयाची इच्छा होती. पुढील श्लोकांमध्ये स्पष्ट केले जाईल की भगवान शिवांना निराकारवाद्यांप्रमाणे भगवंताच्या अस्तित्वामध्ये विलीन होण्याची कधीच इच्छा नव्हती. उलट त्यांना असे वाटते की भगवंत परमपुरुष आहेत, या ज्ञानामध्ये स्थित राहणे हेच आपले परमभाग्य आहे. या ज्ञानाद्वारे मनुष्याला साक्षात्कार होतो की शिव ब्रह्मदेव अन्य देवता आणि अखिल जीव हे सर्वजण परम भगवंताचे सेवक आहेत. तर दुसऱ्या श्लोकामध्ये ज्या पद्धतीने महाराणी कुंतीनी भगवंताच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाचं वर्णन केलं आहे त्याच पद्धतीने इथे शिवजी भगवंतांचं वर्णन करतात.
पङ्कजनाभाय भूतसूक्ष्मेन्द्रियात्मने वासुदेवाय शान्ताय कूटस्थाय स्वरोचिषे. हे प्रभू, तुमच्या नाभीतून उगम पावणाऱ्या कमळामुळे तुम्ही सृष्टीचे मूळ आहात. तुम्ही इंद्रिय आणि इंद्रिया विषयांचे नियंत्रक आहात आणि तुम्ही सर्वव्यापी वासुदेव आहात. तुम्ही शांततेची मूर्ती आहात आणि आपल्या स्वयंप्रकाशित अस्तित्वामुळे तुम्ही सहा विकारांनी कधीही विचलित होत नाही. आपण सर्वजण मिळून श्लोक वाचो आणि मी त्याचा अर्थ वाचतो. नमा पंकजनाभाय सूक्ष्मे इंद्रियात्मने वासुदेवाय शांताय कूटस्थाय स्वरोचिषे. हे प्रभु, तुमच्या नाभीतून उगम पावणाऱ्या कमळामुळे तुम्ही सृष्टीचे मूळ आहात. तुम्ही इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचे नियंत्रक आहात आणि तुम्ही सर्वव्यापी वासुदेव आहात. तुम्ही शांततेची मूर्ती आहात आणि आपल्या स्वयंप्रकाशित अस्तित्वामुळे तुम्ही सहा विकारांनी कधीही विचलित होत नाही.
संकर्षणाय सूक्ष्माय दुरन्तायान्धकाय च नमो विश्वप्रबोधाय प्रद्युम्नाय सदात्.
भौतिक घटकांचे उगमस्थान अखिलच संकलनाचे तसेच विघटनाचे स्वामी संकर्षण नामक अधिष्ठाता आणि बुद्धीचे प्रत्युंग नामक अधिष्ठाता आहात. म्हणून मी तुम्हाला सादर नमन करतो. नमो अनिरुद्धाय नमो नमो अनिरुद्धाय ऋषिकेशेन्द्रियात्मने नमः परमहंसाय पूर्णाय इन्द्रदात्मने. हे नाथ, अनिरुद्ध नामक सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक अधिष्ठाता म्हणून इंद्रियांचे आणि मनाचे स्वामी ना. यास्तव मी तुम्हाला वारंवार प्रणाम करतो. तुमच्या मुखातून प्रकट होणाऱ्या प्रखर अग्निज्वाळांद्वारे संपूर्ण विश्व नष्ट करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही अनंत असे संकर्षण म्हणूनही प्रख्यात आहात. स्वर्गापवर्ग द्वाराय नित्यं शुचीश्वरे नमः. नमो हिरण्यवीर्याय चातुर्भूताय संतवे. हे भगवन, हे अनिरुद्ध, तुम्ही स्वर्गाची आणि मोक्षाची द्वारे उघडणारे अधिकारी आहात. तुम्ही जीवाच्या विशुद्ध अंतकरणात नित्य वास करता, म्हणून मी तुम्हाला नमन करतो. तुम्ही सुवर्णा समान वीर्य धारण करता आणि म्हणून अग्नीच्या स्वरूपामध्ये तुम्ही चातुर्होत्रातील यज्ञांचे सहाय्य करता. यास्तव माझे तुम्हाला आदरपूर्वक नमन आहे. नमोर्जैषे त्रयः पदये यज्ञवेतसे तृप्तिदाय जीवानां नमः सर्वतात्मने. हे भगवत, तुम्ही पितृलोकांचे तसेच देवतांचेही पोषण करते आहात. तुम्ही चंद्राचे अधिष्ठाता तसेच तीन वेदांचे स्वामी आहात. सर्व जीवांच्या तृप्तीचे तुम्ही मूळ उगमस्थान असल्यामुळे मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. सर्वसत्वात्मदेहाय विशेषाय स्थगीयते नमस्त्रैलोक्यपालाय सहोजोपनाय च. हे भगवान, तुम्ही अमर्याद असे विराट रूप असून तुमच्या ठाई सर्व जीवांचे व्यक्तिगत देह समाविष्ट आहे. तुम्ही त्रैलोक्याचे पालन करते आहात आणि म्हणून तुम्ही त्रैलोक्यातील मन, इंद्रिये, देह आणि प्राणवायू यांचे पालन करता. यास्तव तुम्हाला माझे आदरपूर्वक नमन असो. अर्थलिंगाय नमसे नमो कंदर्वहिरात्मने नमः पुण्याय लोकाय अमुष्मै भूरिहर्षसे. हे नाथ, आपला दिव्य ध्वनी विस्तारित करून तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वास्तविक अर्थ प्रकट करता. तुम्ही अंतर्बाह्य असणारे सर्वव्यापी आकाश आहात आणि तुम्ही भौतिक जगात तसेच पलीकडे करण्यात येणाऱ्या पुण्यकर्मांचे अंतिम ध्येय आहात. म्हणून मी तुम्हाला वारंवार प्रणाम करतो. प्रवृत्ताय निवृत्ताय पितृदेवाय कर्मणे नमो अधर्म विभागाय मृत्युवे दुःखदाय च. हे भगवन, तुम्ही पुण्यकर्मांच्या फळांचे निरीक्षक आहात. तुम्ही प्रवृत्ती, निवृत्ती आणि त्यांचा परिणाम म्हणून प्राप्त होणारी कर्मे आहात. अधर्मामुळे उद्भवणाऱ्या दुःखी जीवनावस्थेचे कारण तुम्ही आहात आणि म्हणून तुम्ही मृत्यू आहात. माझे तुम्हाला सादर नमन असो. नमस्त आशीषामीष मनवे कारणात्मने नमो धर्माय भगते कृष्णाय कुण्ठमेदते पुरुषाय पुराणाय सांख्ययोगेश्वराय
सर्वश्रेष्ठ वरदाता आहात. तुम्ही सर्व भोक्त्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि पुरातन आहात. तुम्ही जगातील आध्यात्मिक तत्वज्ञानाचे स्वामी आहात, कारण तुम्ही सर्व कारणांचे परम कारण असे भगवान श्री कृष्ण आहात. तुम्ही सर्वश्रेष्ठ धर्मतत्व आहात, सर्वश्रेष्ठ मन आहात आणि तुमची बुद्धी कोणत्याही परिस्थितीने खंडित होत नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो.
शक्तित्रय समेताय नीरुषे अनुचतात्मने चेत आकृति रूपाय नमो वाचो विभूतये.
हे ना, तुम्ही करता इंद्रिय कार्य आणि इंद्रिय कार्यांचे परिणाम अर्थात कर्म यांचे परम नियंत्रक आहात. म्हणून तुम्ही शरीर मन आणि इंद्रियांचे नियंत्रक आहात. रुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहंकाराचे सुद्धा तुम्ही परम नियंत्रक आहात. म्हणून ज्ञानाचे आणि वैदिक आदेशानुसार केल्या जाणाऱ्या कार्यांचे उगम स्थान आहात.
दर्शनम नोदिदुक्षूणां देही भागवतार्चितं रूपं प्रियतमं स्वाणां सर्वेन्द्रियगुणाञ्जनम्.
हे प्रभो, तुमचे प्रिय भक्त तुमची ज्या रूपात अर्चना करतात अगदी तेच रूप मी पाहू इच्छितो. तुमची इतर अनेक रूपे आहेत, पण तुमच्या भक्तांना विशेष करून आवडणारे तुमचे रूप पाहण्याची मला इच्छा आहे. माझ्यावर कृपा करून मला ते रूप दाखवा, कारण भक्तांना आराध्य असणारे रूपच इंद्रियांच्या सर्व कामना पूर्णपणे तृप्त करू शकते.
निद्रावृंग घनश्याम सर्वसौंदर्य संग्रहम चार्वाय चतुर्बाहु सुजात सुचिरानम पद्मकोश फलाक्षाक्षं सुन्दरभ्रूसुनासिकं सुद्विजं सुकपोलास्यं समकर्णविभूषणम्.
भगवंतांचे सौंदर्य वर्षा ऋतूतील घननिळा मेघा समान आहे. वर्षेची जलधारा ज्याप्रमाणे सकाकते त्याप्रमाणे त्यांची शारीरिक अंगेही सकाकणारी आणि आकर्षक आहेत. ते अखिल सौंदर्याचा संग्रहच आहे, सर्व सौंदर्य संग्रह. ते अखिल सौंदर्याचा संग्रहच आहे. ते चतुर्भुज आहेत, कमळांच्या पाकळ्यांसमान नेत्र, उन्नत मोहक नासिका, मनोहारी स्मित, सुंदर कपाळ आणि तितकेच सुंदर तथा अलंकृत कान असलेले असे त्यांचे मुख उत्कृष्ट सौंदर्याने नटलेले आहे.
प्रीति प्रहसिता पांगमलगै रूपशोभितं लसत्कमलञ्जली कलदुकुलं भृष्टारकुण्डलं स्फुरतकिरीटवलया हारनूपूरमेखलं शङ्खचक्रगदा पद्मा मालामन्यासुमल्लि.
प्रसन्न आणि कृपापूर्ण स्मित हस्य तथा आपल्या भक्तांवर टाकलेल्या कटाक्षामुळे भगवंताचे सौंदर्य सर्वोत्कृष्ट आहे. त्यांचे काळे केस कुरळे आहेत आणि वाऱ्यासमवेत हलणारी त्यांची वस्त्रे कमळातून उडणाऱ्या केसरांप्रमाणे तेजस्वी दिसत आहेत. त्यांची चकाकणारी कर्णकुंडले दैदिप्यमान किरीट कडी हार नुपुरे मेखला आणि इतर शारीरिक अलंकार शंख चक्र गदा अन पद्मा समवेत त्यांच्या वक्षस्थळावर कौस्तुभ मण्यांचे नैसर्गिक सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करतात.
सिंहस्कंदद्विषोभिभ्रौभगद्विवकौस्तुभं श्रियान् पायिन्यां क्षिप्तं निकषाश्मोरसोल्लसत्.
भगवंतांचे स्कंद सिंहाच्या स्कंदासारखे असून त्यांच्यावर सदैव तेजस्वी अशा माळा हार आणि खांद्यावरील पट्टे आहेत.
या व्यतिरिक्त त्यांच्या कंठी कौस्तुभ मण्यांचे सौंदर्य विराजमान आहे आणि श्यामवर्णीय वक्षस्थलावर भाग्यदेवी लक्ष्मीचे प्रतीक असणारे श्रीवत्सलांचन आहे. या श्रीवत्स चिन्हाच्या शुभ तेजस्वी रेखा सोन्याची परीक्षा घेणाऱ्या अश्मावरील सुवर्ण रेखांच्या सौंदर्याची मागे टाकतात. इतकेच नव्हे तर या शुभ्र रेखांचे सौंदर्य सोन्याची परीक्षा करणाऱ्या अश्मांची पराभूत करते. भगवंताच्या उदरावर तीन वळे असलेले ते सुंदर दिसत आहे. तसेच ते गोलाकार असल्यामुळे पिंपळाच्या पानासारखे दिसत असून भगवंत जेव्हा श्वासोश्वास करतात तेव्हा वळ्यांच्या हालचाली अत्यधिक आकर्षक दिसतात. भगवंतांच्या नाभीतील वेटोळे इतके खोल आहे की त्यामुळे संपूर्ण विश्वाचा उगम येथून झालेला असून पुन्हा ते याच ठिकाणी विलय होऊ इच्छित असल्याचे दिसते. श्याम श्रोण्याधिरोचिष्ण दुबुल स्वर्ण मेखलम भगवंतांच्या कटीचा अधोभाग श्यामवर्णी असून पितांबराने आवृत आहे आणि पितांबरावर सुवर्णमय मेखला आहे. त्यांचे एकसमान असणारे चरण कमळ पोटऱ्या मांड्या आणि गुडघे अतिशय सुंदर आहे. खरोखर भगवंतांचे संपूर्ण शरीर सुदृढ आहे. पदा शरद पद्म पलाश शोरीशिता नकद्योभिर्नोन्तरांग विधिन्वता प्रदर्शयस्वियमापस्तत्सारस्वं खुदाङ्गुलोर्मागुरुस्तमोषाम. हे प्रभो तुमचे चरण कमळ अत्यंत सुंदर आणि ते शरद ऋतूतील कमळांच्या उमललेल्या पाकळ्या समान दिसतात. इतकेच नव्हे तर तुमच्या चरण कमळांच्या नखापासून इतके असीम तेज उत्सर्जित होते की त्यामुळे बद्धजीवांच्या अंतकरणातील अंधकार त्वरित नष्ट होतो. हे नाथ भक्तांच्या हृदयातील अंधकार सदैव नष्ट करणारे तुमचे रूप कृपया मला दाखवा. हे स्वामी तुम्ही प्रत्येकाचे सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहात म्हणून आध्यात्मिक गुरुच्या रूपाने तुम्ही अज्ञान अंधकाराच्या आवरणाखाली असलेल्या सर्व बद्ध जीवांना प्रबुद्ध करतान. हे प्रभू आपले अस्तित्व शुद्ध करून घेण्याची इच्छा असणाऱ्या मनुष्यांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे सदैव तुमच्या चरण कमळांचे ध्यान करणे अत्यावश्यक आहे. तसेच ते आपल्या स्वधर्म आचरणाविषयी गंभीर असून भयमुक्त होऊन इच्छितात त्यांनी भक्ती योगाचा हा मार्ग स्वीकारला पाहिजे. भवान भक्तिमता लभ्यो दुर्लभा सर्वदेहिनां स्वाराज्यस्याभिमतम् एकान्तेनात्मविद्यते. हे प्रभो स्वर्गाधिपती इंद्रालाही जीवनाचे अंतिम ध्येय असणारी भक्तिमय सेवा प्राप्त करण्याची इच्छा, त्याचप्रमाणे जे लोक तुमच्याशी एकरूप होऊ इच्छितात त्यांची अंतिम गती देखील तुम्हीच आहात. तथापि तुमची प्राप्ती करून घेणे अतिशय कठीण असते तरी तुमचा भक्त तुम्हाला सहजपणे प्राप्त करू शकतो. तम दुराराध्य आराध्य सतामपि दुरापया एकांत भक्त्या कोऽंशे पादमूलं विना बली. हे भगवान विशुद्ध भक्तिमय सेवेचे आश्रम करणे अगदी मुक्तात्म्यांसाठी कठीण असते पण केवळ भक्तिमय सेवाच तुम्हाला प्रसन्न करू शकते. जीवनाच्या पूर्णत्व प्राप्तीविषयी वास्तविकपणे गंभीर असणारा कोणता मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या अन्य मार्गाचा स्वीकार करू शकेल?
यत्र निर्विष्टमरणं कृतान्तो नाभिमन्यते विश्वं विधंसयन् वीर्य शौर्य विस्फुरित भुवः.
आपल्या केवळ भुवया सर्वून अजिंक्य असा मूर्तिमंत काळ त्वरित अखिल विश्वाचा संभार घडवून आणू शकतो. तथापि तुमच्या चरणकमळांचा सर्वतोभावे आश्रय घेतलेल्या भक्तांवर भयंकर काळ आघात करू शकत नाही.
क्षणार्धेनापि तुलये न स्वर्गं न पुनर्भवं भगवत संगे संगस्य वर्त्यानां किमुताशिषः.
जर एखाद्याने योगायोगाने अगदी क्षणभरासाठी ही भक्तांचा संग घेतला तर त्याला कर्म आणि ज्ञानाच्या फळांचे आकर्षण जाणू शकत नाही. मग जन्ममृत्यूच्या अधीन असणाऱ्या देवतांच्या वरदानामध्ये त्याला कसे काय स्वारस्य राहू शकेल?
हे
ना, तुमचे चरणकमळ सर्व शुभ गोष्टींचे कारण आणि पापाच्या प्रदूषणाचे विनाशक आहे. म्हणून मला तुमच्या भक्तांचा संग प्राप्त व्हावा या आशीर्वादाची मी तुमच्याकडे याचना करीत आहे. स्वतः शिवजी भगवंताकडे याचना करतात की तुमच्या भक्तांचा संग मला प्राप्त व्हावा, कारण तुमच्या चरणकमळांची आराधना करून तुमचे भक्त पूर्णपणे शुद्ध झालेले असतात आणि बद्धजीवांवर त्यांची अपार दया असते. अशा भक्तांचा संग घेण्याची संधी मला लाभल्यास तेच तुमचे मला मिळालेले वास्तविक वरदान आहे असे मी समजेन.
न यस्य चित्तं बहिरर्थ विश्रमं तमो गुहायां च विशुद्धमाविश यद्भक्ति योगां सङ्ग्रहितां च सा मुनिर्विचष्टे.
भक्तिमय सेवेद्वारे ज्याचे हृदय पूर्णपणे शुद्ध झाले आहे आणि ज्याच्यावर भक्तीदेवीची कृपा झालेली आहे तो एका अंधकूपा समान असणाऱ्या बहिरंगा शक्तीने भ्रमित होत नाही. अशा रीतीने सर्व प्रकारच्या भौतिक कल्मशातून पूर्णपणे शुद्ध झालेला भक्त आनंदाने तुमचे नाम रूप यश लीला इत्यादी जाणून घेण्यास समर्थ होतो.
यत्रेदं व्यज्यते विश्वं विश्वं अस्मिन् भवात्स्य तत्त्वं ब्रह्मं परं ज्योतिरआकाशं इव विस्मृतम्.
हे भगवान, निराकार ब्रह्मज्योती सूर्यप्रकाश अथवा आकाशासमान सर्वत्र भरते. संपूर्ण विश्व व्यापणारी आणि विषयामध्ये संपूर्ण विश्व प्रकट होते ही निराकार ब्रह्मज्योती म्हणजे तुम्ही आहात.
यो मायेयेदं पूर्वया सुसृजत् बिभर्ति भूया क्षपयत्य विग्रयः यत्तेन बुद्धिस्तवितात्मस्पृष्टया तस्मात्मनन्त्रं भगवन् प्रतीमहि.
हे भगवान, तुमच्या अनेक शक्ती आहेत आणि त्या अनेक रूपांमध्ये प्रकट झालेल्या आहेत. अशा शक्तींद्वारेच तुम्ही हे भौतिक विश्व निर्मिलेले आहे आणि जरी तुम्ही हे विश्व चिरस्थायी असल्याप्रमाणे त्याचे पालन करीत असला तरी अंततः तुम्ही याचा विनाश करता. अशा परिवर्तनामुळे तुम्ही कधीच विचलित होत नसला तरी जीव मात्र विचलित होतात आणि म्हणून त्यांना वाटते की हे विश्व तुमच्यापासून विभक्त व निराळे आहे. हे प्रभू, तुम्ही नित्य स्वतंत्र आहात आणि ही वस्तुस्थिती मी स्पष्टपणे पाहू शकतो.
भगवान,
तुमच्या विश्वरूपामध्ये पाच होते, इंद्रिय मन बुद्धि अहंकार आणि अखिलाचा मार्ग दर्शक तथा तुमचा अंशिक विस्तार असणारा परमात्मा या सर्वांचा समावेश आहे. भक्तान व्यतिरिक्त कर्मयोगी आणि ज्ञान योगी हे अन्य योगीजन आपल्या विशिष्ट स्थितीत अनुसरून विशिष्ट कार्य करीत तुमची उपासना करतात. वेद आणि वेदांना अनुसरून असणारी पुरवणी शास्त्रे या दोहोंमध्ये तसेच अन्यत्र सर्व ठिकाणी सांगण्यात आले आहे की एकमेव तुम्ही पूजनीय आहात हे सर्व वेदांचे निष्णांत मत आहे. हे भगवान, तुम्ही सर्व कारणांचे कारण असे एकमेव परमपुरुष आहात. या भौतिक जगाच्या निर्मितीपूर्वीच तुमची भौतिक शक्ती सुप्तावस्थेत असते. जेव्हा तिच्यामध्ये क्षोभ उत्पन्न होतो तेव्हा सत्व रज आणि तम हे त्रिगुण सक्रिय होतो आणि परिणामत अखिल भौतिक शक्तीची अर्थात अहंकार आकाश वायू अग्नी जल पृथ्वी विविध देवता आणि ऋषी या सर्वांची निर्मिती होते. अशा रीतीने प्राकृतिक विश्वाचे सृजन होते. सृष्टं स्वशक्तयेननु प्रविष्ट चतुर्विधं पुरमात्मशक्तेन अथो विदुस्तं पुरुषं सन्तमन्तर भुङ्क्ते ऋषिकेन मधुसारगम्यः. हे प्रभू, आपल्या शक्तीद्वारे सृष्टी निर्मिती केल्यानंतर तुम्ही चार प्रकारच्या रूपांनी तिच्यामध्ये प्रवेश करता. तुम्ही जीवांच्या अंतकरणात स्थित असल्यामुळे तुम्ही त्यांना आणि ते कसा इंद्रिय भोग घेतात हे जाणता. या भौतिक जगातील तथाकथित सुख म्हणजे पोळ्यामध्ये गोळा केलेल्या मधाच्या मधमाशांनी उपभोग घेण्यासारखे आहे. सयेश लोकानी चंडवेगो विकर्षति त्वं खलकालयान भूतानि भूतेरन्मेय तत्व घनावलिर्वायुनिवायुष्टः. हे भगवान, तुमची परमश्रेष्ठ सत्ता प्रत्यक्षपणे अनुभवता येत नाही, पण या जगातील सर्व काही काळाच्या ओघात नष्ट होत असलेले पाहून मनुष्य तुमच्या परमसत्तेविषयी अनुमान काढू शकतो. काळाचा वेग अति प्रचंड आणि असह्य आहे आणि ज्याप्रमाणे एक पशु दुसऱ्या पशुकडून बक्षिला जातो त्याप्रमाणे या जगातील सर्व वस्तूंचा परस्परांकडून संहार केला जात आहे. वायू आकाशातील मेघ विखरून टाकतो, तद्वत काळ सर्व गोष्टींना विखरून टाकतो. कृत्य चिंतया प्रवृद्धदोहं विषयेषु दानसं त्वं प्रमत्ता सहसा विपद्यसे क्षुल्लेखसिंहानुहिर्वाकुन्तकः. हे भगवान, या भौतिक जगातील सर्व जीव उन्मत्त होऊन विविध योजना अखिल असतात आणि निरनिराळे कार्य करण्याच्या कामनेमुळे निरंतर व्यस्त असतात. अनियंत्रित लोभ हेच त्यांच्या कार्यमग्नते मागील कारण आहे. ऐहिक उपभोग घेण्याची लालसा सदैव जीवाच्या खाली असते, पण तुम्ही नित्य दक्ष असता आणि सापाने उंदरावर झडप घालून त्याला सहजपणे घेऊन टाकावे त्याप्रमाणे तुम्हीही यथासमयी लोभी जीवावर आघात करता. कत्वं पराज्यं विजहाति प्रणीतो मान अव्ययमान एतनः विशंकयास्मद् गुरुरर्चति स्मत्यः विनो हे नाथ, तुमची आराधना केल्याविना संपूर्ण आयुष्य व्यर्थ जाते हे विद्वान पुरुषास माहीत होते. असा ज्ञानी मनुष्य कशी काय तुमच्या चरण कमळांची अर्चना सोडून देईल. अगदी आमचे आध्यात्मिक गुरु आणि पिता श्री ब्रह्मदेव यांनी निसंकोचपणे तुमची आराधना केलेली असून 14 मनूंनीही त्यांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केलेले आहे. असत्वमसि नो ब्रह्मन् परमात्मन् विपश्चिताम् विश्वं रुद्रभयस्तत्त्वम् अकुतस्तश्चिद्भयागतिः. हे भगवान, वास्तविकपणे बुद्धिमान असणारे सर्व विद्वान पुरुष तुम्हाला परमब्रह्म आणि परमात्मा म्हणून मानतात. अंततः सर्वस्वाचा विनाश करणाऱ्या भगवान रुद्राचे जरी संपूर्ण विश्वाला भय वाटत असले तरी बुद्धिमान भक्तांसाठी तुम्ही सर्वांचे निर्भय ध्येयस्थान आहात. आणि हा अंतिम श्लोक आहे ज्याच्यामध्ये भगवान रुद्र रचताना सांगताय,
इदं जपत् भद्रं वो विशुद्धान सनन्दन सर्वधर्मं मनुष्यन्तो भगवत्या पीतुनाशयः.
अहो राजपुत्र हो, शुद्ध अंतकरणाने राजा म्हणून आपल्या स्वधर्माचे आचरण करा. भगवंताच्या चरणकमळावर आपले मन स्थिर करूनच केवळ या स्तुतीचा जप करा. त्यामुळे भगवंत तुमच्यावर अतिशय प्रसन्न होतील आणि तुमचे सर्व प्रकारे कल्याण होईल. यास्तव हे राजपुत्रानो, पुरुषोत्तम भगवान श्री हरी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. तुमच्या अंतःकरणातील त्यांचा निवास आहे म्हणून सदैव त्यांचे स्तुतिगान करा आणि त्यांचेच निरंतर ध्यान करा. हे राजकुमारानो, हरिनाम कीर्तनाची योग्य पद्धती मी तुम्हाला स्तोत्राच्या रूपाने स्पष्ट केली आहे. तुम्ही सर्वांनी हे महत्त्वपूर्ण स्तोत्र आपल्या मनी धारण केले पाहिजे आणि श्रेष्ठ ऋषी होण्यासाठी ते तसेच जपून ठेवायचे वचन दिले पाहिजे. श्रेष्ठ ऋषींप्रमाणे शांत चित्ताने कार्य करून आणि आदर तथा ध्यानपूर्वक तुम्ही या पद्धतीचा अभ्यास करावा. सर्व प्रजापतींचे स्वामी असणाऱ्या ब्रह्मदेवाने सर्वप्रथम हे स्तोत्र आम्हाला सांगितले होते. भृगु आदि प्रजापतींना निर्मिती करावयाची असल्याने त्यांना हे स्तोत्र सांगण्यात आले. जेव्हा ब्रह्मदेवानी आम्हा प्रजापतींना प्रजोत्पत्ती करण्याची आज्ञा दिली तेव्हा आम्ही सर्वांनी भगवंताच्या स्तुतीप्रत्यर्थ असणाऱ्या या स्तोत्राचे उच्चारण केले आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या अज्ञानातून पूर्णपणे मुक्त झालो. अशा रीतीने आम्ही अनेक विविध प्रजा उत्पन्न करण्यात समर्थ झालो आहोत. ज्या कृष्ण भक्ताचे मन सदैव कृष्ण चिंतनात तल्लीन झालेले आहे आणि जो अत्यंत आदरपूर्वक आणि ध्यानपूर्वक या स्तोत्राचा जप करतो त्याला जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व अविलंब प्राप्त होते. त्यामुळे जो व्यक्ती नित्यरूपाने भगवान श्रीहरीची स्तुती करण्यासाठी शिवजींनी दिलेले जे रुद्रगीत गातो तो निश्चित रूपाने भगवंतांना प्राप्त करतो. भगवान श्रीहरींची भक्तीमय सेवा करणे आणि त्यांची आराधना करणे जरी अतिशय कठीण असले तरी मनुष्याने मी रचलेल्या आणि गायलेल्या स्तोत्राचे केवळ पठन वा उच्चारण केला त्याला अगदी सहजपणे श्रीहरींची कृपा प्राप्त होते. आणखी सुलभ काय हवं तुम्हाला? शिवजी इथे स्वतः सांगतात की मी केलेलं हे आणि मी गायलेलं हे जे श्लोक आहेत जो कोणी गाईल त्याला निश्चित रूपाने भगवत प्राप्ती अविलंब म्हणजे ताबडतोब प्राप्त होऊ शकतो. त्याच्या आधी कधी ऐकलं ह्याविषयी? नाही ना. पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भागवतामध्ये असे अनेक संदर्भ आहेत, अनेक अशा कथा आहेत, अनेक असे संवाद आहेत जे आम्ही कधी ऐकलेलेच नाही पण ते आमच्या भक्तिमय जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि त्यातला हा सर्वात महत्त्वाचा प्रचेत आणि शिवजींमधला संवाद आहे की सर्व मंगलमय वरदानांचे सर्वाधिक प्रिय विषय म्हणजे पुरुषोत्तम भगवंत आहे.
मी गायलेले स्तोत्र पठन करणारा भक्त भगवंतांना प्रसन्न करू शकतो. अशा प्रकारे भगवत भक्तीमध्ये स्थित झालेला असा भक्त भगवंतांकडून इच्छित वस्तू प्राप्त करू शकतो. जो भक्त प्रातःकाळी उठतो आणि मी रचलेले हे स्तोत्र हात जोडून पठन करतो, तसेच हे स्तोत्र इतरांना ऐकवावे म्हणून त्यांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देतो, तो सकाम कर्माच्या बंधनातून निश्चितपणे मुक्त होतो. गीतम मयेदम नरदेव नंदना परस्य पुंसा परमात्मनस्तवम जपन्त एकाग्र धियस्तपो महत् चरद्वमन्ते तदाप्स्यते अस्पितम. हे राजकुमारांनो, मी गायलेले हे स्तोत्र परमात्मा भगवंताच्या संतुष्टी प्रीत्यर्थ आहे. हे स्तोत्र श्रेष्ठ तपश्चर्ये इतकेच परिणामकारक असल्याने तुम्ही याचे नित्य पठन करावे. अशा प्रकारे तुम्ही परिपक्व झाल्यानंतर तुमचे जीवन कृतार्थ होईल आणि तुम्ही निश्चिंतपणे सर्व इच्छित ध्येय प्राप्त करू शकाल. आणि अशा प्रकारे उपदेश देऊन शिवजी प्रचेतांसमोर अंतर्धान पावले. त्यानंतर प्रचेतांनी 10,000 वर्षापर्यंत पाण्यात केवळ उभं राहून शिवकृत या स्तोत्राचा जप केला. किती वर्ष? आणि तेही पाण्यामध्ये उभं. प्रचेते पाण्यामध्ये राहून उग्र तपाचरण करत असताना त्यांचा पिता विभिन्न सकाम कर्मे करण्यात मग्न होता आणि त्याचवेळी संपूर्ण आध्यात्मिक जीवनाचे उपदेशक आणि गुरु असणारे देवर्षि नारद त्या राजाविषयी त्यांना करुणा वाटली म्हणून त्याला भेटायसाठी आले. आणि इथून पुढे मग देवर्षि नारद प्राचनी वरिष्ठ या राजाला सकाम कर्मांपासून आणि करत राहिलेल्या यज्ञकर्मांपासून परावृत्त करण्यासाठी एक उपाख्यान सांगतात, ज्याला पुरंजन उपाख्यान म्हणून जे प्रसिद्ध आहे आणि त्याची चर्चा आपण उद्या प्रातःकाळी. हरे ग्रंथराज श्रीमद भागवतम की
जय.
महाराज पृथू की
जय.
वैष्णव शिरोमणि भगवान शिवजी की
जय.
हरे.